ॐ अन्यान्तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामीनितिनामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुवेव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्ण। तर सर्वप्रथम आपल्यापैकी काही लोक मला चांगले म्हणजे ॲटलिस्ट थोडंफार ओळखतात 5-6 महिन्यापासून 2-4 महिन्यापासून, आणि काही चेहऱ्याने ओळखतात, काही पहिल्यांदाच भेट होत आहे। पण तरी पण तुम्हा सगळ्यांचं एका प्रकारे अभिनंदन का, कारण का एक तुम्ही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की मला भगवद्गीतेबद्दल शिकायचं आहे, मला भगवद्गीता जाणून घ्यायची आहे। आपल्या वैदिक संस्कृतीला जे नॉलेज हे आहे ना, ती न तर भावुकता आहे फक्त, न तर फक्त ज्ञान आहे। काल मी कॉलेजमध्ये एक लेक्चर घेत होतो अशाच विषयावर, तर आपली श्रद्धा आहे, पण भगवद्गीतेत भगवंत म्हणतात अहम सर्वस्य प्रभवो मत्त सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुद्धा भावा समन्विता। आपल्याला भगवंतांचं भजन करायचं आहे, पण भगवंत काय म्हटलेत, मला योग्य प्रकारे आधी जाणून घ्या। इति अहम सर्वस्य प्रभवो मत्त सर्व प्रवर्तते इति मत्व, हे आधी जाणून घ्या तुम्ही। आता ते काय तो आपला उद्याचा विषय परवाचा विषय आहे। तर प्रश्न कसा आहे, बरेचदा आपल्याला असं वाटतं की वैदिक संस्कृतीमध्ये आपण बरेचदा चर्चा करतो की माझं भगवंतांवर विश्वास आहे किंवा माझ्या भगवंतांवर विश्वास नाही आहे। पण इथे मी एका वेगळ्या प्रकारच्या लेवलला बोलणार आहे, कारण का विश्वास असणे किंवा नसणे हे दोन्ही प्रकारे समानच आहे। किंवा थोडंसं आपल्या प्रवचनमध्ये थोडंसं एक नवीन पिढीच्या हिशोबाने असणार आहे, ज्याला लोक अंधश्रद्धा म्हणतात, हे सगळं अंधश्रद्धा आहे, ब्लाइंड फेथ, हे काय भगवान वगैरे कसं कोणी पाहिलं गीता वगैरे। पण त्यांना मी सांगतो की ठीक आहे, अंधश्रद्धा असू शकते, पण एखाद्या ज्ञानाचा अभ्यास न करता त्याला रिजेक्ट करणे ती पण अंधश्रद्धाच आहे। येस, भगवंतांवर आपली श्रद्धा ही अंधश्रद्धा असू शकते चर्चेकरता, पण तुम्ही भगवद्गीता हा ज्ञानाचा अभ्यासच नाही केला आणि ते चुकीचं आहे, ही पण एका प्रकारची अंधश्रद्धाच झाली। तर आपल्याला भगवद्गीता समजून घ्यायची आहे। भगवंतांनी सांगितलेल्या 8व्या अध्यायात की जो भगवद्गीतेचा अध्ययन करतो तो बुद्धीने माझी उपासना करत आहे। बघा, आपण पंचकर्मेंद्रियाने करू शकतो, हात पाय पायाने धाम पंढरपूरला जाऊ शकतो, हाताने आरती करू शकतो, डोळ्यांनी दर्शन घेऊ शकतो, अर्थात ते ज्ञानेंद्रिय झालं, पण ठीक आहे। या प्रकारे आपण मनाने ध्यान लावू शकतो आणि बुद्धीने भगवंतांच्या उपदेशांचा आदेशांचं अभ्यास करू शकतो। हे बुद्धीने भगवंतांचं सेवा किंवा भजन किंवा आराधना आहे, हे 8व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेलं आहे। तर हा जो 4 दिवसाचा वर्ग आणि पुढे जो ॲडव्हान्स गीता कोर्स असणार आहे ना, तो आपल्याला भगवद्गीता शिकायची आहे, भगवद्गीता जाणून घ्यायची आहे। म्हणून लोक जेव्हा म्हणतात की तुम्ही कृष्णावर श्रद्धा ठेवता का, विश्वास ठेवता का, तर मी म्हणतो नाही, मी कृष्णावर विश्वास ठेवत नाही, पण मी भगवंतांना जाणतो, मे बी पूर्णपणे नसेन जाणत असता, पण ॲटलिस्ट भगवंतांना जाणायचं आहे आपल्याला, आणि आपला भगवंतांशी संबंध जाणून घ्यायचा आहे, आणि त्या संबंधांवर आपले 24 तास कसे आपण त्याच्यावर जगू शकतो ते शिकायचं आहे। जसं भगवद्गीतेत भगवंत म्हणतात सततम कीर्तयंतो माम, म्हणजे भगवद्गीताची फिलॉसॉफी जी आहे ती 24 तास प्रॅक्टिस करायची। कधी की काही लोक म्हणतात सकाळी उदबत्ती केली संध्याकाळी, भगवंतानी गीतेत तुम्ही मला दाखवा की भगवंतांनी असं म्हटलं आहे। आमच्या निमकर निमकर मॅडमचा गीतेत चांगला अभ्यास आहे, तरी पण ते आले आहेत, नम्रता आहे त्यांची। हां, पण भगवंतांनी असं कुठे म्हटलं की एकदा सकाळी उदबत्ती करा, एकदा संध्याकाळी करा, ज्यापर्यंत मला माहिती आहे मी कमीत कमी 8-10 श्लोक देऊ शकतो, सततम कीर्तनीय सदा हरी, सदा सतत नित्यदा नित्यशः, म्हणजे जेवढे काही शब्द मला सापडतात भगवंतांचे, ते भगवंतांनी सांगितले कायम माझं स्मरण करायचा प्रयत्न करा. हं, मा मनुस्मर युद्धाचं कालच्या रविवारच्या लेक्चरला मी एक घेतलं, कायम माझं स्मरण करा, युद्ध करा पण स्मरण पण करा. सो या जगामध्ये बऱ्याचशा अशा मनोकाल्पनिक संकल्पना बऱ्याच प्रचलित आहेत. एकदा सकाळी करा उदबत्ती, एकदा संध्याकाळी करा आणि मग काय बस झालं. नो, आपण गीतेवर चर्चा करणार आहोत आणि गीतेत तसं नाही आहे. अर्थात तो विषय एक 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 पुढे आजच्या म्हणजे मी सगळीच गीता घेत नाही. आजचे काही आपले टॉपिक्स आहेत जे चार दिवसात मला काही मेन बेसिक मुद्दे कव्हर करायचे आहेत ते आज मला घ्यायचे आहेत आणि मग थोडंसं आणि म्हणून आजचा मी थोडंसं फास्ट बोलतो आहे कारण का चार दिवसात मला आठ दिवसाचे विषय घ्यायचे आहेत, सात दिवसाचे. पण जे ना खरोखर इंटरेस्ट आहे हां ते लोक ॲडव्हान्स गीता कोर्स जो आपण करू, जे आपल्या चार दिवस संपल्यावर त्याची सूचना करू, जो महिन्यांना दोनच दिवस असणार आहे. हां, आपण सगळ्यांना जमेल तो वारही ठरवू आपण आपल्या सगळ्यांच्या सोयीने. शक्यतो आम्ही एक तर सोमवार घेतो किंवा शनिवार घेतो, पण सगळ्यांच्या सोयीने जो जमेल तो घेऊया आणि तो चर्चा नंतर होईल. त्यात तुम्हाला थोडं सखोल आणि चांगल्या प्रकारे गीतेबद्दल ऐकायला शिकायला मिळेल. तर सुरुवात आपण इथपासून करणार आहोत. बघा, आज आपण काही ताई भगिनींनी मित्रांनी भगवद्गीता आणलेली आहे, चांगलं आहे, मंदनं मी दोन चार श्लोक घेईन, पण ह्या चार दिवसात मी गीतेतले डायरेक्ट श्लोक, मी मुद्दे गीतेतले घेत आहे पण प्रत्येक मुद्द्याला श्लोक म्हणत बसलो मी तर माझ्याकडे वेळेची कमतरता आहे. हां, पण ॲडव्हान्स गीता कोर्सला तुम्ही आले तर नक्कीच भगवद्गीता घेऊन या. हां, ह्या कोर्सला आणली नाही आणली आपण श्रवण करायचा प्रयत्न करूया, आणली तर उत्तम, त्याला काय हरकत नाही. पण विशेष मी त्याचा रेफरन्सेस हां ह्या चार दिवसात मी घेणार नाही आहे, अर्थात मी गीतेतलेच मुद्दे सांगतोय. तर आपण सुरुवात करतोय. हां, मी जसं म्हटलं तसं की पहिलं तुमचं अभिनंदन. तुम्ही ठरवलं आहे की तुम्ही बरंच काय करू शकले असते, पिक्चर पाहू शकले असते, नाटक पाहू शकले असते, भाटे बीचला गेले असते, घरी बसून राहिले असते, टी व्ही पाहिलं असतं, सिरियल पाहिलं असतं. हं, पण तुम्ही सगळ्यांनी चार दिवस आपला ह्या विषयाकरता जाणून घेण्याकरता वेळ काढलेला आहे. एका गीतेतले श्लोक आहे, भगवंत म्हणतात मनुष्यानाम सहस्त्रेषु कश्चित् यतति सिद्धः. हजारो लाखोंपैकी एखाद्या मनुष्याला भगवद्गीता समजून घ्यायची इच्छा होते आणि ते आपण पाहतो. हां, हजारो लाखोंपैकी इच्छा होते, बाकी इच्छा असते टी व्ही, पिक्चर, नाटक, कपडे, झोप, म्हणजे काय असेल ते हजारो लाखोंपैकी. तुम्ही ते आज निर्णय घेतला आहे हजारो लाखोंपैकी एक म्हणून तुमचं अभिनंदन. तर पुढचा विषय, आपल्या रत्नागिरी हे टिळकांचं एक स्थान आहे आणि टिळकांचं एक वाक्य होतं काय, स्वतंत्रता हा काय माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, बरोबर ना. पण मी तसं भगवद्गीतेचं एक वेगळं वाक्य म्हणणार आहे की जीवन अत्यंत पूर्णपणे आनंदी असणं, हं, तर त्याच वाक्याचं एक थोडं परिवर्तन केलेलं आहे, हा माझा आत्मसिद्ध अधिकार आहे. म्हणजे काय हो, म्हणजे वैदिक संस्कृतीमध्ये वेदांत सूत्र आहेत, म्हणजे सगळ्या वैदिक संस्कृती ज्ञानाचं एकदम सूत्ररूपात त्यांनी, सूत्र म्हणजे एकदम काय फॉर्म्युला, शॉर्ट फॉर्म्युला, त्यात त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपल्या आत्म्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे आनंदमयो अभ्यासात. आपला जो आपलं जे अस्तित्व आहे, आपलं जे चेतना आहे, आपली जी स्थिती आहे ती अशी पूर्णपणे आनंदमय पाहिजे. आणि नुसतं म्हणजे नुसतं आनंदमय नव्हे तर आपण म्हणू ना आपलं जे चेतनेमध्ये आनंद आहे तो ओसांडून वाहत आहे, हं, अशी आपली स्थिती पाहिजे. आपल्या आत्म्याची स्थिती तशी आहे म्हणून पाहिजे म्हणतोय, म्हणून तो आत्मसिद्धाधिकार आहे म्हणतोय. आपली ती म्हणजे आपली ती स्थिती आहे. पण आज तुम्ही जगामध्ये ऑल ओव्हर द वर्ल्ड 700 कोटी लोक आहेत जगामध्ये, आणि 700 कोटी लोकांना तुम्ही जाऊन विचारले हां की अहो काय हो तुम्ही पूर्णपणे कायमचे आनंदी आहात का, हां एकदम काय आनंदी आनंदकडे असा एकदम स्थिती आहे का तुमची, आणि कायमची 24/7 तशी असते का. हां, तर ह्याचं उत्तर हो असणारे जवळजवळ किती लोक असतील, जवळजवळ नगण्य. पण खरं तसं नाही पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये योग्य दिशा दिली, भगवद्गीतेचा थोडासा अभ्यास चालू केला, त्यानुसार आपलं जीवन परिवर्तित करायला चालू केलं, तर आपली स्थिती एका दिवसात का होईना, एका वर्षात का होईना, म्हणजे 10-15 वर्षात का होईना, हळूहळू त्या पोझिशनला पोचायला लागेल. म्हणून फर्स्ट डेच्या फर्स्ट पार्टचा विषयाचा शीर्षक आहे सुखाचा शोध. कारण का हा असा विचित्र प्रश्न आहे की 700 कोटी लोक जगातले सुखाच्या शोधात आहेत, पण त्यातले 7 किंवा 70 लोकच असे असतील की जे खरोखर आनंद, किंवा 700 असतील, मे बी 7000 असतील, पण त्यापेक्षा वरचे असते असं मला वाटत नाही. हां, जे खरोखर पण मुद्दा काय आहे, ते खरोखर आनंदी आहेत फुल्ली एवढा, पण ती स्थिती तुम्ही सगळे प्राप्त करू शकता. फक्त आपल्या जीवनामध्ये थोडेसे हळूहळू बदल केले पाहिजेत. बदल भौतिक लेवलला नव्हे. तुमचा नोकरी धंदा उद्योग जबाबदारी, तुम्ही काय 30 वर्षाचे असाल, तुम्ही 50 वर्षाचे असाल, तुम्ही 60 वर्षाचे असाल, तुम्ही 30 वर्षाचे, जे तुमचं जॉब नोकरी आहे त्याच्यात विशेष बदल करायची आवश्यकता नाही आहे. हां, एखाद्याचा व्यवसाय खूपच पापमध्ये, म्हणजे दारूचा व्यवसाय वगैरे असेल, तर मे बी तिथे आम्ही कधी बदल करायला सोचू शकतो, अन्यथा बदल करायची आवश्यकता नाही आहे. प्रश्न तुमच्या चेतनेमध्ये बदल करायची आवश्यकता आहे, तुमच्या विचारसरणीमध्ये बदल करायची आवश्यकता आहे, तुमच्या थोड्याशा मानसिकतेमध्ये बदल करायची आवश्यकता आहे. आणि आपली चेतना मानसिकता ही आपल्याला भगवद्गीतेच्या आदेशानुसार बदल करायचा आहे. क्रिया विशेष बदलायची गरज नाही. आणि कालचा जो श्लोक मी रविवारी घेतला, कालच्या दोन तीन दिवसापूर्वी भगवंतांनी काय सांगितलं, अर्जुनला वाटत होतं, ही चूक अर्जुनला वाटत होती, त्याला वाटत होतं मी युद्ध सोडून देईन आणि मी आनंदी होईन, पण भगवंतांनी काय सांगितलं, माम अनुस्मर युद्धचं. आणि प्रभुपादांनी त्या तात्पर्यात तो पॉईंट उचलला आहे, कृष्णा इज टेलिंग अर्जुन टू रिमेंबर हिम ॲट द सेम टाईम नॉट गिव्ह अप हिज ड्युटी. युद्धाचं त्याच वाक्यात सांगितलं. हां, भगवंतांनी काय सांगितलंय, स्मरण कर, 24 तास स्मरण कर, पण त्याकरता युद्ध सोडायची गरज नाही आहे. दोन्ही एकत्र कसं होऊ शकतंय, आपण गाडी चालवताना काहीतरी विचार करत असतो, स्त्रिया आहेत त्या पोळी लाटताना काहीतरी विचार करत असतात, दोन्ही होत असतं एकत्र. आपल्याला ही टॅक शिकायची आहे, करायची आहे, की आपण जीवन जगताना आपलं जे काय सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काय करतोय ते करताना कसं भगवद्गीतेच्या अनुसार आपली चेतना बदलायची. आणि एकदा तुम्ही बदलायला सुरुवात केली ना, की तुमची चेतना आणि तुमचं एक जीवन एका वेगळ्या स्तरावर पोचेल, आणि ते कायम उन्नत जात राहील, पण ते एक एक पाऊल बदलायची आवश्यकता आहे. तर विषय काय आहे, सुखाचा शोध. 700 कोटी लोक प्रयत्न करतायत, पण त्यांना तो सुख मिळत नाही आहे. कसा ते प्रयत्न करतायत, महाभारतात ह्याला दोन प्रकारचे, पण एक भगवद्गीतेतला पॉईंट आहे, एक महाभारतातला पॉईंट आहे. अर्थात भगवद्गीता ही महाभारतातलीच आहे, हां, युद्धखंडातली. भगवंत सांगतात कशा प्रकारे शोध सुख प्राप्त करायचा प्रयत्न करतात लोक, इंद्रिय भोगातनं. हां, अरे तो श्लोक मी विसरलो, 5व्या अध्यायाचा 28वा श्लोक आहे. येही संस्पर्श जा भोगा दुःख योनेव एवते आद्यंतवंत कोणतेय न तेषु रमते बुधा. भगवंताने नियम सांगितलाय की जोपर्यंत आपण आपले डोळे नाक कान जिव्हा, म्हणजे आपले जे 5 आणि चामडं, हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आपण बघा, सुख म्हणतो म्हणजे काय, अगदी AC लावला आपल्या स्किनला थोडं चमड्याला बरं वाटलं पाहिजे, काही सुंदर रंग, डोळे, म्हणजे बेसिकली आपला जो उपभोगाची प्रक्रिया आहे ती सगळी या 5 ज्ञानेंद्रियांना आवडेल असं द्यायची प्रक्रिया. डोळ्यांना आपण मराठीत म्हणून चोचले पुरवायचे किंवा त्यांचा उपभोग द्यायची. पण भगवंतांनी बघा, एका प्रकारे आपण ना भगवद्गीतेला लॉ बुक्स म्हणू, जसे फिजिक्सचे लॉज असतात, केमिस्ट्रीचे लॉ असतात, तसे हे जागतिक नियम आहेत. हां, भगवंतांनी एक नियम काय सांगितला आहे, येही संस्पर्श जा भोगा दुःख योनेव एवते. जेव्हा कधी आपण प्रत्येक व्यक्ती आपले डोळे नाक कान जिव्हा त्वचा आणि जे काय झाले 5 ह्याचं ज्ञानेंद्रिय, त्याच्या माध्यमातनं, त्या डोळ्यातनं रूप, कानातनं ध्वनी, नाकातनं स्वा काय गंध, जिवेला रस चव, आणि ह्याला चांबड्याला ते काय गरम थंड मऊ कडक जे असेल, ह्या प्रकारे उपभोग द्यायचा प्रयत्न करू. भगवंतांनी नियम सांगून ठेवलेला आहे, तुम्ही स्वीकारा किंवा नका स्वीकारू ते तसं होणार आहे. हां, काय सांगितलंय, जेव्हा आपण हे डोळे नाक कान जिव्हाच्या माध्यमातनं उपभोग घ्यायचा प्रयत्न करू, त्या क्रियेमधनं येही संस्पर्शजा भोगा दुःख योनेव एवते, त्या उपभोग घ्यायच्या क्रियेमधनं कार्यामधनं दुःखाचा जन्म होणार आहे. आणि हा नियम माहीत नसल्यामुळे जगातले 700 कोटी लोक काय करतात, ह्या डोळे नाक कान जिव्हाच्या माध्यमातून उपभोग घ्यायचा प्रयत्न करतायत. आणि भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे की त्यातनं तुम्ही जेवढा उपभोग घ्यायचा प्रयत्न कराल, एक्झॅक्टली तेवढंच दुःख आज येईल, 2 वर्षांनी येईल, 2 महिन्यांनी येईल, 20 वर्षांनी येईल, कधीतरी येईल, ते येणारच आहे. आपल्याला कधी कधी कळत पण नाही, पण तसा त्याचा संबंध असतो. कधी कधी आपण बघा एखादं कुठेतरी लागलेलं असतं आणि 20 वर्षांनी ते गाठ डेव्हलप होते, पण 20 वर्षांपूर्वी लागले असते, काहीतरी संबंध असतो. आपण जशा जशा क्रिया करतोय उपभोगाच्या, त्या आज म्हणजे 2 दिवसांनी, 2 वर्षांनी, 2 महिन्यांनी, 20 वर्षांनी, कधी ते अजून पुढे सॉरी त्याचा परिणाम दुःखाच्या रूपात येणार आहे. म्हणजे काय खायचं नाही किंवा काय थोडं काय आपल्याला आवडेल तसं, आता आंब्याचा सीझन आहे किंवा कोकम ज्यूस आहे, हे सगळं खायचं नाही. त्याची एक वेगळी पद्धत भगवंतांनी सांगितलेली आहे. पण यस, उपभोग म्हणून तुम्ही करायला गेले ना तर दुःख त्यातनं येणार आहे, हा नियम भगवंतांनी सांगितलं आहे. म्हणून 700 कोटी लोक काय या जगात लोक आनंदी व्हायचा कसा प्रयत्न करतात, या 5 इंद्रियातनं. आणि या 5 इंद्रियांचा राजा कोण आहे? मन. 5 इंद्रिय आणि त्याला मनषष्ठ इंद्रियाणी भगवंतांनी ह्याच्याबद्दल काय सांगितलंय? ममई वंश जीव लोके जीवभूता सनातन मनषष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. आपण भोग घ्यायचा प्रयत्न करतो, त्यातनं दुःख येतं, त्याप्रकारे आपल्या प्रकृतीमध्ये कर्षण म्हणजे काय म्हणूया, संघर्ष चालू निर्माण जातो. आपण प्रकृतीचा भोग घ्यायचा प्रयत्न करतोय डोळे नाक कान जीवाच्या माध्यमातून, प्रकृती आपल्याला दुःख देत आहे. भगवंतांनी सांगितलं मनषष्ठानी इंद्रियाणी, मन आणि 5 इंद्रियांच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही असा सुख घ्यायचा प्रयत्न कराल तेव्हा प्रकृतीबरोबर तुम्ही घर्षण कराल, घर्षण म्हणजे संघर्ष कराल, आणि त्यातनं तुम्हाला दुःख येणार आहे. आपल्याला संघर्ष नाही करायचा आहे, आपल्याला काय म्हणूया कोऑपरेशन करायचं आहे, कॉम्पीट नाही करायचं आहे. तर या प्रकारे मुद्दा काय आहे की आपल्याला प्रकृतीच्या विरोधात नाही जगायचं आहे तर प्रकृतीचा सहभाग घेऊन जगायचं आहे. आणि ते कसं जगायचं आहे ते भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. आणि सहसा दुसऱ्या प्रकारे हे गीतेतले पॉईंट झाले, हां 5 इंद्रियांच्या माध्यमातून उपभोग घ्यायचा प्रयत्न करणे. महाभारतातला अजून एक पॉईंट आहे ज्याला महाराज युधिष्ठिर सांगतात कसा आपण उपभोग घ्यायचा प्रयत्न करतो. हां महाराज युधिष्ठिर सांगतात आहार निद्रा भय मैथुनमच सामान्य एतत पशुभी नराणाम धर्मो ही तेषाम अधिको विशेषो धर्मेण विहीन पशुभी समानम. जसं भगवंतांनी सांगितलं मनुष्यानाम सहस्त्रेषु, लाखो मनुष्यांपैकी एखाद्याला भगवंतांच्या विषयी जाणून घ्यायची इच्छा होते, त्याच वेगळ्या प्रकारे महाभारतात युधिष्ठिर महाराज सांगत आहेत की मनुष्यांमध्ये आणि प्राण्यांमध्ये समान काय आहे. 4 वस्तू समान आहेत. आहार म्हणजे बघा कुत्रे मांजर रस्त्याच्या साईडला खात असतील, आपण हॉटेलात बसून असं काहीतरी खातो काट्या चमच्यानी वगैरे ऑर्डर करून एकदम अशा डिझाईनमधल्या ग्लासमध्ये काय ज्यूस वगैरे पितो, पण खायची क्रिया आहे ना ती तीच आहे. ती काय बदल, म्हणजे आपण ज्या हॉटेलात बसून जेवढा उपभोग घेतो हो तोच उपभोग प्राण्यांना त्यांच्या खाण्याच्या क्रियेत, उंदराला त्याच्या खाण्याच्या क्रियेत मिळतं आहे, पक्ष्याला त्याच्या खाण्याच्या क्रियेत मिळतं आहे, निद्रा झोप. हां बघा एकदा आपण झोपी गेलो की तुम्हाला कळतं का की तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये झोपलाय. हां झोपी गेल्यावर नाही कळत ना, पण झोपेचा एक आनंद आहे म्हणतो ना काय साखर झोप वगैरे असं काय काय आपण म्हणतो. हां झोपेचा एक आनंद आहे, पण प्राणीही तोच आनंद घेत असतात. अथा म्हणजे काय माणसाने आहार करायचा नाही, निद्रा करायची नाही, ते आपली शरीराची आवश्यकता आहे. पण त्यातनंच आपण उपभोग घ्यायचा प्रयत्न केला तर आपण दुःखी होणार. शरीराची आवश्यकता म्हणून आपल्याला आहार आवश्यक आहे, निद्रा आवश्यक आहे, प्रजा उत्पन्न करणे म्हणजे आहार निद्रा भय संरक्षण आवश्यक आहे, आणि मैथुन म्हणजे प्रजा उत्पन्न करणे हे पण आवश्यक आहे. पण तो मनुष्याच्या जीवनाचा ध्येय बनू शकत नाही. प्राणी जीवनामध्ये फक्त तेच 4 क्रिया असतात. तुम्ही पाहिलं प्राणी जीवन काय करतं, सकाळी उठल्या खायची आधी एक तर झोप काढतं रात्रभर, दिवसा पण कधी कधी, आणि जेव्हा उठतात तेव्हा काय करतात 3 पैकी 1 कुठे खायला मिळतंय, कुठे खायला मिळतंय, कुठे खायला मिळतंय. हां आणि मैथुन करतात नरमादींमध्ये, आणि काय करतात कायम एकमेकांमध्ये स्वजातीमध्ये किंवा विजातीन लोकांबरोबर संरक्षण करत असतात. कुत्रे आपापसात भांडत असतात किंवा काय इतर प्राण्यांशी भांडत असतात. त्यांच्या दिवसात अजून काय होत असतंय, झोप आणि बाकी जागे असताना ह्या 3 क्रिया. आणि मनुष्याच्या जीवनात पण हेच होत असेल, झोप आणि जागे असताना काय आहार भय आणि मैथुन. शारीरिक स्तरावर किंवा मानसिक स्तरावर किंवा मनामध्ये काल्पनिक स्तरावर पिक्चरमध्ये पाहतो तेव्हा भांडण म्हणजे संरक्षण झालं, हिरो हिरोईनचे वेगवेगळे संवाद म्हणजे मैथुनी काय फक्त शारीरिक क्रिया नाही, मैथुनी त्या प्रकारच्या सगळ्या क्रिया मनाच्या लेवलवर, शाब्दिक लेवलवर. आज समाजात काय चालू आहे? लोकांचं एक तर झोपतात, झोपले नसतात तेव्हा मनुष्य आहे तो म्हणतो नाही मी नोकरी करतो, धंदा करतो. पण त्या नोकरी धंद्यातनं जे तुम्हाला फळ प्राप्त होतं आहे त्यातनं तुम्ही कसली सोय करताय? आहार निद्रा भय मैथुनची सोय करताय. त्या सोयी करता सगळा नोकरी धंदा चालू आहे. परत नोकरी करायची नाही असा गीतेचा उपदेश नाही आहे, तो चौथ्या दिवशी थोडाफार आपल्याला ऐकायला मिळेल. भगवंताने सांगितलं आहे, भगवंताने एका दमात सांगितलं, म्हणतात ना एका दमात एका श्वासात सांगितलं, मा मनुस्मर युद्धचं. हां, आता चार श्लोक नंतर सांगितलं असतं तरी आपण त्याचा गैरअर्थ घेतला असता. भगवंताने एका दमात सांगितलं मा मनुस्मर युद्धचं. त्यांनी तो विषय शेवटच्या दिवसाचा आहे. तर सांगायचा मुद्दा काय आहे, युधिष्ठिर महाराज म्हणतायत की जोपर्यंत मनुष्य आपल्या जीवनामध्ये फक्त आहार निद्रा, भले तो सूटबूट घालून करेल किंवा भले तो एसीमध्ये करेल किंवा भले तो 5-star हॉटेलमध्ये जेवेल, प्रक्रिया तीच आहे. आहार निद्रा भय मैथुनमध्ये तुमची चेतना आहे आणि तोपर्यंत आपण प्राणीच्या लेवलपेक्षा वेगळे नाही आहोत. मग प्राणी लेवलपेक्षा मनुष्याला वेगळं, म्हणून युधिष्ठिर महाराज म्हणतात द्विपाद पशु. मग द्विपाद पशुपासून द्विपाद मानव बनवायचं असेल तर काय करावं लागेल? ते म्हटले धर्मो ही तेषाम अधिको विशेषो धर्मेण विहीन पशुभी समानम. ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये धर्माचं ज्ञान आणि धर्माचं पालन नसतंय तो पशुसारखा असतो. इथे मी एक तुम्हाला सचेत करू इच्छितो किंवा वॉर्निंग देऊ इच्छितो की या धर्माचा शब्द आजकालच्या प्रचलित भाषेत तुम्ही हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जैनशी घेऊ नका. आपण ती आपली एक श्रद्धा आहे किंवा पंथ आहेत, मी त्यात हिंदू पण घेतोय. धर्म शब्दाचा अर्थ हा खूप वेगळा आहे. तुमच्या की कोणी 10वीपर्यंत जरी शिकलं असेल केमिस्ट्री रसायन, पुढे या इकडे या ताई, इथे इथे बसू दे ना, मागे बॅक नको, एक तर इकडे येऊ दे, इकडे एक तर इकडे पुढे या, हां तुम्ही इकडे बस, त्यामुळे तुम्ही इकडे बसा त्यांच्यावर, इकडे या इकडे. हे कसं आहे, एज्युकेशन आहे त्यामुळे थोडंसं पर्सनल कॉन्टॅक्ट हा आवश्यक आहे. अच्छा एकदम फ्रंटला, अरे वा, हे खूप आवडलं आम्हाला. गुड, दिनेश सर सरकून घे इकडे थोडं, आता मागे गेलं तरी चालेल, आता झाली जागा. तर काय म्हणत होतो, हा आ धर्म, हा धर्माचा शब्द हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जैनशी माला लावायचा नाही आहे. ते श्रद्धा किंवा पंथ आहेत ते तुम्ही बदलू शकता. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकला असाल कार्बनचे गुणधर्म, ऑक्सिजनचे गुणधर्म, हां साखरेचा गुणधर्म आहे, काय आहे साखरेचा, गोड, साखर आहे. गोड नसेल तर साखर होऊ शकते का? म्हणजे गुणधर्म कायमचे गुणधर्म ते त्याच्यापासून वेगळे केले जाऊ शकत नाही. साखरेचा गुण म्हणून धर्माला ना तुम्ही गुणधर्म समजा, जो बदलला जाऊ शकतो तो गुणधर्म नाही आहे. हां, इथे जी आपण चर्चा करतोय ती त्या गुणधर्माची चर्चा करतोय. आज एखादा व्यक्ती हिंदू तो उद्या मुस्लिम बनेल, मुसलमान तो परवा ख्रिश्चन बनेल, ख्रिश्चन तो परवा जैन बनेल, परत हिंदू बनेल. जो बदलला जाऊ शकतो तो खरा धर्म नाही आहे. जो बदललाच जाऊ शकत नाही तो धर्म आहे. आपण त्याला धर्माचे जे गुणधर्म करू आणि तो आपल्या सगळ्यांचा, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, स्त्री असो, पुरुष असो, तो जो गुणधर्म आहे तो आपल्याला गीतेतनं शिकायचा आहे. हां, आणि त्या गुणधर्माबद्दल महाराज युधिष्ठिर म्हणत आहेत की मनुष्य जीवनामध्ये तुम्हाला तो जो आपला गुणधर्म आहे, शाश्वत गुणधर्म आहे, तो आपल्याला शिकायचा आहे. जोपर्यंत मनुष्य तो शिकायचा प्रयत्न करत नाही आणि फक्त आहार निद्रा भय मैथुनच्या मागे लागलेला आहे तेव्हा तो प्राणी जीवन जगत आहे. आणि मनुष्य जीवनामध्ये ही चौकशी चालू करायची आहे, ब्लाइंड फेथ नव्हे, चौकशी चालू करायची आहे. आणि त्या चौकशीला दुसरं वेदांत सूत्र आहे, पहिलं नाही थोडं पुढे, काय आहे, अथातो ब्रह्मजिज्ञासा वेदांत. एक वेदांत सूत्र मी ऑलरेडी तो हेच बोललो सुरते वाटतं, हां नाही एक बोललो, आनंदमय अभ्यासात वेदांत सूत्र आहे. आपण सगळे अत्यंत आनंदी असायला पाहिजे, तो आपला आत्मसिद्ध अधिकार आहे. नसू तो आपण नॅचरल पोझिशनला नाही होत, आपण अननॅचरल पोझिशनला होत. नॅचरल पोझिशनला आपण फुल्ली हॅपी ट्रूली असं भरभरून आनंदी पाहिजे जीवन. तसं नसेल तर आपण आपल्या नैसर्गिक स्थितीमध्ये नाही होत, अनैसर्गिक स्थितीमध्ये होत. आणि पुढचा मी आत्ता वेदांत सूत्र म्हणलं तो म्हणजे अथातो ब्रह्मजिज्ञासा. त्याचा अर्थ झाला अथ म्हणजे आता तरी. आता तरी काय? आता तरी काय एखादा पिक्चर पाहूया? नाही. अथा तो ब्रह्म जिज्ञासा. तू मनुष्य आहात ना तुम्ही, तुम्ही जिज्ञासा चालू करा. कशाबद्दल? ब्रह्म म्हणजे हे जे परब्रह्म आहे, परम सत्य आहे, हां, त्याच्यावर जिज्ञासा चालू करा. म्हणून बघा, वेदांत सूत्र पण अथा तो ब्रह्म विश्वास नाही म्हणत आहे, कारण का तो अंधविश्वास, अंधश्रद्धाकडे जाऊ शकतो. आपल्याला पावलो पावली भगवद्गीतेमध्ये किंवा वैदिक शास्त्रामध्ये, हां, विश्वासला काय अर्थ हो? कोणी म्हणेल माझा विश्वास आहे त्या कारमध्ये, त्याने कार नाही म्हणे आपलं चर्चे करतात, त्या कारमध्ये ड्रायव्हर बसलाय. कोणी म्हणेल माझा विश्वास आहे त्या कारमध्ये ड्रायव्हर नाही बसलाय. अरे सत्य काय आहे? हां, विश्वास असेल कारमध्ये ड्रायव्हर बसलाय का नाही, सत्य काय आहे? आणि भगवद्गीतेत आपल्याला परम सत्य सांगितलेलं आहे. परम सत्याला समजून घेणे हे मनुष्य जीवनाचं कर्तव्य आहे. तो धर्म युधिष्ठिर महाराज गुणधर्म सांगत आहेत. एका हा ज्ञानाचा धर्म आहे. आज कलियुगामध्ये जे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जैन बुद्धिस्ट जे काही धर्म आहेत, त्यांचा जो आधार आहे ना, तो ज्ञानावर आधारित नाही आहे कोणाचा. त्यांचा जो आधार आहे एकतर भावुकतेवर आधारित आहे किंवा एकतर अहंकारावर आधारित आहे. आणि भावुकता आणि अहंकारामध्ये सत्य प्राप्त होत नाही. आपल्याला नम्र व्हायला पाहिजे आणि विचारवंत व्हायला पाहिजे, तेव्हा आपण सत्य प्राप्त करू शकतो. भावुकतेमध्ये तुम्ही कोणताही धर्म म्हणा, हा आम्ही तर हिंदू आहोत, हा आम्ही तर मुस्लिम आहोत, त्यांनी सत्य, तुम्ही हिंदू मुस्लिम बनाल पण सत्य प्राप्त होणार नाही. आणि अहंकारामध्ये जरी म्हणाल हा आम्ही, पण त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती, एवढे लोक स्वतःला हिंदू म्हणतात त्यांनी गीता वाचलेली नाही, एवढे लोक स्वतःला मुसलमान म्हणतात त्यांनी कुराण व्यवस्थित वाचलेलं नाही, त्यात काय सांगितलं काय नाही हा एक विषय वेगळा झाला, पण तुम्ही काहीच प्रयत्न केलेला नाही. तुम्ही फक्त अहंकारावर किंवा भावुकतेवर स्वतःच्या धर्माला म्हणताय. इथे तसं नाही आहे. महाराज युधिष्ठिर म्हणतात तुम्ही गुणधर्म समजून घ्या. भगवद्गीतेत 7व्या अध्यायात भगवंत सांगतात, मय्या सक्त मना पार्थ काय यथा ज्ञाशी तत् शृणू, तो श्लोक मधला एक शब्द राहिला. भगवंत सांगतायत मला तू योग्य प्रकारे कसा जाणून घेऊ शकतो ते ऐक, माझ्यावर तू कसा विश्वास ठेवतो. तर भगवंत समहोदर, तुम्ही पाहिलं ना आमच्या निमकर ताईंनी बराच अभ्यास केलेला आहे. जसं मी त्यांना म्हटलं, गीतेमध्ये असं कुठे सांगितलं नाही की एकदा सकाळी उदबत्ती करा, एकदा संध्याकाळी करा, सांगितलं 24 तास श्रवण करा. तसंच भगवंतांनी कुठेच नुसतं म्हटलं नाही की माझं नुसतं भावने, पावलो पावली भगवंतांनी सांगितलंय तू मला कसा जाणू शकतो ते ऐक, मला जाणून घे आणि मग माझं भजन कर. हां, मय्यासक्त मनापार्थ योगम युंजन मदाश्रय यथा असंशयम समग्रम माम यथा ज्ञासशी तत् शृणू. भगवंताने सांगितलंय हे अर्जुना तू माझ्याकडून ऐक, तू मला असंशय कोणत्याही डाऊट, हा 400 कोर्स नाही पण मात्र ॲडव्हान्स गीता कोर्स कोणी अटेंड केला तर त्यानंतर भगवंत कोण आहेत त्यांच्याबद्दल सगळ्याबद्दल आपल्याला काही डाऊट राहता कामा नाही, तसा तो डिझाईन केलेला. 4 दिवसात सगळं सांगता येत नाही. 4 दिवसात काय सांगणार आहे? हं, कोणी तुमचे तुम्ही काय शिकताय, काय काय करताय, होत आहे 11वीला. 11वी म्हणजे 12वी हे काय डिग्री पण नाही. एक साधी डिग्री करायची असेल, BSc BCom किंवा कोणतीही, तर त्याला 15 वर्ष लागतात. त्यांना काहीतरी थोडंसं तुम्हाला कळतंय कॉमर्सबद्दल, सायन्स फिजिक्सबद्दल वगैरे. भगवद्गीतेचं तुम्ही मला अपेक्षा करता की 6 तासात मी सांगावं सगळं? हां, 6 तासात एक प्रायमरी इंट्रोडक्शन मात्र होईल, पण ज्यांना खरोखर जाणायचं त्यांनी पुढच्या जे महिन्यांना 2 पण ॲडव्हान्स गीता कोर्स करावा, त्याला याचा प्रयत्न करावा. तुम्हाला बरंच काय येतात ना, हां, त्या तो ॲडव्हान्स गीता कोर्स झाल्यावर तुमचे 99% किंवा 95% डाऊट सगळे क्लिअर होतील, हे मात्र गॅरंटी आहे. भगवंत कोण आहेत हे ते ॲडव्हान्स गीता कोर्स झाल्यावर तुम्ही जेव्हा उठून जाल तेव्हा तुमच्यात काही डाऊट राहणार नाही. मी कोण आहे ह्याचा काही डाऊट राहणार नाही. आपला आणि भगवंताचा संबंध काय आहे आणि त्या संबंध मी परत स्थापित कसं करू शकतो आणि आता मी आयुष्य पुढे गीतेनुसार कसं जगू ह्याच्याबद्दल काही डाऊट राहणार नाही. 4 दिवसात ते सगळे मुद्दे थोडे थोडे आपण घेणार आहोत, त्यातले मेन. सो ओके, नेक्स्ट. आता तो ब्रह्म जिज्ञासा, हां बरोबर. सॉरी, थोडंसं पाणी सांडलं. आता तो ब्रह्म जिज्ञासा बरोबर भगवंत आपल्याला सांगत आहेत मनुष्य जीवनाचं कर्तव्य काय. मी म्हटलं धर्म जाणणे, धर्म म्हणजे आपला शाश्वत धर्म जाणणे जो बदलत नाही, लहानपणी बदलतो, म्हातारपणी बदलतो नाही, शाश्वत धर्म जाणणे. आपण शाश्वत कोण आहोत हे समजून घेणे. हा आपल्याला गुणधर्म समजायचा आहे. त्याकरता मनुष्य जीवन कसा करताय? जिज्ञासा करता. काय जिज्ञासा करायची? तिथे तीन मेन पॉईंट सांगितलेले. आपल्याला काय जिज्ञासा करायची? हां, आय पी एलमध्ये आज कोणती मॅच आहे? तुम्ही सगळ्यांनी मोठा त्याग केलेला आहे हो, खास करून तरुण पिढीने. आय पी एल सोडून इथे आलेत म्हणजे नक्कीच. कधी कधी आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये प्रोग्राम करतो तर आम्हाला पण आय पी एलचा टाईम टेबल पाहावं लागतं. हां, ज्या दिवशी एखादा दिवस मोकळा असेल किंवा मुंबई इंडियन वगैरे नसेल त्या दिवशी आम्हाला प्रोग्राम ठेवा लागतो. हां, पण तुमच्यातले जे तरुण पिढीतले लोक आहेत त्यांनी खरोखर त्याग केलेला आहे. आय पी एल सोडून इकडे आलेत. एनिवे, सो आपल्याला काय जिज्ञासा करायची? आता तो ब्रह्मजिज्ञासा. पहिली जिज्ञासा मी म्हणलं ब्रह्मजिज्ञासा, परम सत्य काय आहे ते तर झालंच. दुसरी जिज्ञासा, माझ्या जीवनाचा ध्येय काय आहे? बघा, आपण एक जगतो, शाळा, कॉलेज, नोकरी, धंदा, गृहिणी, थोडं रिटायरमेंट, उतार वय, म्हातारपण आणि मृत्यू. जसं म्हटलं, प्राणी पण तसेच जगत आहेत आणि त्यांच्याही मृत्यू होतोय. दे हॅव नॉट अचीव्ह एनिथिंग इन लाईफ. जीवनामध्ये आपल्या जीवनात जीवनाचा ध्येय काय? आज ह्यांचा तात्पुरता ध्येय असू शकतो अकरावी किंवा बारावीचा अभ्यास करायचा, तो तात्पुरता आहे. आयुष्यभर काही बारावीचा अभ्यास करणार नाही. हां, तुमचा काय एक ध्येय असेल की तुमचं काय गृहस्थ आश्रम आहे, त्या घरच्या जबाबदाऱ्या आहेत, ज्या काय पार पाडायच्या आहेत. आज तुम्ही त्या जबाबदाऱ्या पार पाडत असाल त्या 20 वर्षानंतर तुमच्या वेगळ्या असतील. पण आपल्या जीवनाचा ध्येय काय आहे ही जिज्ञासा करणे. आपण जीवनामध्ये लहानपासून काहीतरी ध्येय ही जिज्ञासा करणे. दुसरी जिज्ञासा आहे परम सत्य. ह्या जगातलं परम सत्य काय आहे? हे जागतिक त्रुट काय आहे? जगात काय नियम आहे? हे एवढं मोठं जग कशाला आहे? माझी त्यात पोझिशन काय आहे? एक्झॅक्टली मी जगात काय आहे? हे ह्या सगळ्या बघा, हे प्रश्न कोणाला येणार आहेत माहिती आहे का? हे प्रश्न त्यांनाच येतील जे आपल्या जीवनात फक्त आहार निद्रा भय मैथून करत नाही आहेत. ज्यांचं पूर्ण चेतना फक्त खाओ पिओ मजा करो आहे त्यांना हे काय हे परम सत्य वगैरे त्यांना ते पटणार नाही. पण ज्यांना फक्त बघा, सॉरी, आहार निद्रा भय मैथून शारीरिक गरजा आहेत त्या आपल्या शरीरातनं होणार आहेत पण त्या ध्येय नाही आहेत. ज्यांच्या जीवन जीवनाचा ध्येय फक्त खाओ पिओ मजा करो त्यांना हे प्रश्न संबंधित येणार नाही. त्यांच्याकरता हा गीता कोर्स नाही पण आहे. गीता कोर्स कोणाकरता आहे? की ज्यांना खरोखर आपला गुणधर्म ह्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे त्यांच्याकरता आहे. हां, की माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, या जगात परम सत्य काय आहे, आणि तिसरा मुद्दा आनंदमयो अभ्यासात मी खरोखर कसा आनंदी बनू शकतो 24 तास. बघा, जीवनामध्ये कधी थोडंसं यश अपयश, जय पराजय, संपत्ती किंवा लॉस हे होणार आहे, थोडंसं हेल्दी जीवन, थोडंसं आजारपण, सगळ्या स्थितींमध्ये. हां, पांडवांच्या जीवनामध्ये वनवास पण झाला, राज्य पण झालं, हां सर, भरपूर काय काय झालं, विषाचं भोजन पण झालं लहानपणी, परत काय झालं, जाऊ दे तो विषय. हे आपल्या बघा, हे आपल्या जीवनात होणार आहे. ह्याच्यात काय विशेष बदल होणार नाही आहे. पण ज्या ज्या परिस्थितीमध्ये आपलं जीवन जाणार आहे त्या त्या सगळ्या परिस्थितींमध्ये आपण कसं काय आनंदी सुपर आनंदी राहू शकतो हे गीतेच्या उपदेशात सांगितलेलं. भगवंतानी हे नाही सांगितलं की तुम्ही भगवद्गीता वाचली तर जादू प्रकारे तुमच्या जीवनातलं सगळं स्थिती परिवर्तन होऊन जाईल. भगवंतानी सांगितलं स्थिती जी यायची ती येऊ द्या. प्रत्येक स्थितीमध्ये हाऊ कॅन यू बी हॅपी? तर या प्रकारे हे 3 प्रश्नांचं उत्तर आपल्याला घ्यायचं आहे. माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, जागतिक सत्य परम सत्य काय आहे, आणि मी ह्या सगळ्या दुःखातनं मुक्त होऊन खरोखर आनंदी जीवन कसं जगू शकतो. हां बघा, दुःखातनं मुक्त होण्यावर आपण काय करतोय? दुःख हे मनात असतंय. ज्या घडणाऱ्या वस्तू आहेत त्या घडल्यावर दुःख करून घ्यायचं काय नाही ते आपल्या हातात आहे. हां, त्यामुळे मी जेव्हा म्हटलं की दुःखातनं मुक्त होऊन तुम्हाला वाटतं अरे वा, म्हणजे मी आजारी पडणार नाही, आमच्या कोणाचा ॲक्सिडेंट होणार नाही, आमची नोकरी जाणार नाही, नाही 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 सॉरी सॉरी सॉरी, ते सगळं होत राहणार आहे. पण ते सगळं होत असतानाही दुःखातनं मुक्त होऊन हां आपण कसं खरोखर आनंदी जीवन जगू शकतोय ह्याचं आपल्याला उत्तर शोधायचं आहे. नाही तर काय मजा जीवनात जगून. सो ओके, जसं मी म्हटलं गीता आपल्याला काही काही जागतिक सत्य सांगते. 1-2 त्यातले नियम मी सांगितले. एक नियम काय सांगितला? एही संस्पर्शजा भोगा दुःख योने वते एवते. जेवढं आपण उपभोग घ्यायचा प्रयत्न करू त्यातनं आपल्याला दुःख येणार आहे, हा एक नियम झाला. दुसरा एक नियम भगवंतांनी हाही सांगितला, मनषष्ठा आणि इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. आपण जेवढा उपभोग घ्यायचा प्रयत्न करतोय तेवढा आपण प्रकृतीशी काय करतोय, संघर्ष करतोय, आणि संघर्षामध्ये आनंद नसतो. हां, सह काय म्हणूया, सहकार्यामध्ये आनंद असतो. तर प्रकृतीशी सहकार्य करून कसं जगायचं? आता आपण थोडंसं गीतेच्या तत्वज्ञानाकडे सरकूया. तिसरा नियम भगवंतांनी सांगितला आहे, अनेक नियम आहेत गीता म्हणजे नियमच आहेत. ममही वंश जीव लोके जीवभूता सनातन. आता मी आजच्या सेशनच्या पॉईंट नंबर 2 कडे वळतोय. आज पहिला जीवनाचा ध्येय सुखाचा शोध हा हा विषय झाला. पुढचा नियम भगवंतांनी सांगितला आहे, ममही वंश जीव लोके जीवभूता सनातन. हा म्हणजे आजच्या विषयात आपण उरलेल्या विषयात जेवढा वेळ आहे तेवढ्यात 8:30 आपण आत्म्याविषयी ऐकणार आहोत, आणि थोडासा वेळ होईल त्यात शॉर्टमध्ये पुनर्जन्माविषयी चर्चा होईल. पुनर्जन्माविषयी अजून चर्चा तिसऱ्या दिवशी परत होईल, कारण की आपल्याला अजून काय शिकावं लागेल तेव्हा आपल्याला पुनर्जन्म संपूर्ण कळणार आहे. तर आपण बघा, आपण म्हणतो आध्यात्मिक जीवन, आत्मा. सो आध्यात्मिक जीवनामध्ये मेन झाला आत्मा, आणि आध्यात्मिक जीवनाचा आरंभ हा आत्म्याच्या ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही, कारण का हा आत्मिक जीवन आहे. सो तुम्हाला आत्माच माहीत नाही तर तुम्ही आध्यात्मिक जीवन कसे जगणार? हां, आत्मा तर माहिती पाहिजे तुम्हाला. आणि आत्म्या भगवंतांनी पण जेव्हा गीतेचा उपदेश दिला चालू केलं ना, बघा पहिल्या अध्यायात भगवंत काही जास्त बोलले नाहीत, दुसऱ्या अध्यायात पहिल्या 10 श्लोकात पण भगवंत काही जास्त बोलले नाहीत, 11 अध्यायात भगवंतांनी बोलणं चालू केलं दुसऱ्या अध्यायाचं, आणि पहिले 20 श्लोक 10 आणि 10, पहिले दुसऱ्या अध्यायाचे श्लोक नंबर 11 ते 30 भगवंतांनी आत्म्याच्या विषयी घेतलेले आहेत. आणि त्यातलेच मुद्दे आज मी घेणार आहे. पहिला भगवंत 13 श्लोकात सांगतात दुसऱ्या अध्यायाच्या, देहिनो अस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस तत्र न मुह्यती. भगवंतांनी सांगितला देही म्हणजे हा माझा देह आहे, तुमचे प्रत्येकाचे आपापले देह आहेत, वेगवेगळ्या स्त्री पुरुष वेगवेगळ्या वयाच्या मनाने ते ते देह आहेत, 15, 20, 30, 40, 50, 60 वर्षाचे आपला ग्रुप चांगला आहे, 16-17 वर्षापासून 60 वर्षापर्यंत साधारणपणे आहे, हा काही 20-30 वर्षाचे 40 वर्षाचे. भगवंत काय सांगतायत, या प्रत्येक देहाचे आत एक देही आहे जो या देहाचा मालक आहे, जसा कारचा ड्रायव्हर असतो, विमानाचा पायलट असतो. हां, आणि खरं या देहाला चालवत कोण असते, हा देह आहे ना खरं तर मृत आहे. म्हणजे तो मृत जसं कार आहे ती स्वतःहून चालू शकत नाही, ती मृत आहे. कारला कधी कधी गतिमान होते, जेव्हा त्याचा ड्रायव्हर बसतो तेव्हा. ड्रायव्हरशिवाय कार थंड पडलेली राहील, त्यात पेट्रोल असेल, हवा असेल, सगळं व्यवस्थित असेल तरी. त्याचप्रकारे हा जो देह आहे ना तो बायोमेकॅनिकल यंत्र आहे. कार कसं यंत्र आहे तसं, आणि त्या यंत्राला गतिमान चालू ठेवणे किंवा आपण त्याला जिवंत म्हणतो, जिवंत ठेवायचं काम देहामध्ये जो राहणारा देही आहे तो करत असतो. भगवंतांनी पहिलाच उपदेश चालू केला, देही नो अस्मिन यथा देहे, या देहामध्ये तुमचा एक आत्मा राहत आहे. तुम्ही थोडंसं वैज्ञानिकरित्या पाहायला गेलो तर आपण विचार करू की एक मृत शरीर आहे आणि एक जिवंत शरीर आहे, त्यामध्ये काय फरक आहे? प्रोपात चॅलेंज करायचे. हां, जसं आपली स्कूटर खराब झाली, कार खराब झाली, ट्रक खराब झाला तर आपण त्याला रिपेअर करून परत चालू करतो. पण एकदा आपला देह मेला, आपण मनुष्याला म्हणतो मेला, त्याला हार्ट अटॅक येऊ दे, किडनी फेल होऊ दे, एकदा काय व्यक्ती मेला की कावर आपण त्याला ठीक आहे मेला ना हरकत नाही, ही किडनी काढा, परत दुसऱ्या चांगल्या किडन्या बसवा, मग आणि परत जिवंत करा. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही काय करायचं ते करता येतं, डायलिसिस करा, अमुक करा, तमुक करा, काय एनजिओप्लास्टी करा. पण एकदा का मनुष्य मेला, तुम्ही नाही मरताना त्याच्या हार्टमध्ये प्रॉब्लेम झाला, लंगमध्ये असं झालं, मी म्हणतो मान्य आहे ना, गाडीचे पार्ट कसे बदलतात तसे बदला ना, हार्ट आणि लंग आणि अमुक आणि तमुक, आणि करा त्याला जिवंत. नाही, एकदा की मनुष्य मेल्यावर त्याला जिवंत करता येत नाही. मग ह्या मृत्यूच्या वेळी नक्की काय घडत असतं? हां, नुसतं आपलं शरीर हे आत्मा नसेल, भगवंत काय सांगतायत, मृत्यू जरी आत्मा या शरीरात निघून जातो. या आत्म्याविषयी आपण थोडं ऐकणार आहोत. हां, आत्मा आहे, भगवंताने काय सांगितलं, गेला श्लोक मी घेतला तिकडन्या विषयात आलो, ममही वंश जीव लोके जीवभूता सनातना. हा आत्मा आहे, तो भगवंतांचा अंश आहे. आता भगवान कोण आहेत हा उद्याचा विषय, थोडंसं कनेक्शन उद्या घ्यावं लागेल. आपण भगवंतांचे अंश आहोत. आपली खरी ओळख काय आहे? आपल्याला सुखी बनायचं आहे तर आपल्याला आपली खरी ओळख कळली पाहिजे. तुमची ओळख काय आहे? नाव काय तुमचं? हां, त्यांनी नाव सांगितलं. आपण असं सांगतो माझी ओळख आहे हेमानी. काय? हेमांगी. हिमानी. ओके, जे असेल ते. सॉरी, हां, हिमानी आहे. आणि मी मुलगी आहे. आणि मी 11वीत आहे. आणि मी महाराष्ट्रीयन आहे. ही खरी ओळख नाही आहे. ही तात्पुरती शरीराची ओळख आहे. तुम्ही कायम 11वीत राहणार आहात का? कायम 11वीत राहणार आहात का? बदलणार आहे. आपली जी खरी ओळख आहे, भगवंत म्हणतायत त्या आत्म्याची ओळख आहे. ममई वांश जीव लोके. आपण भगवंतांचा अंश होय, ती बदलत नाही कधी. स्त्री असो, पुरुष असो, तरुण असो, म्हातारे असो, इवन प्राण्यामध्ये आत्मा गेला तरी प्राणी असो, आपण आत्मा म्हणून भगवंतांचा अंशच राहतो. काय न बदलणारा असतो तो गुणधर्म शिकायचा आहे. हां, स्त्री पुरुष, म्हातारा तरुण, शिक्षित अशिक्षित, गोरा काळा, हे सगळे बदलणारे गुण आहेत. जे बदलत नाहीत ते सांगितलेत भगवंत म्हणतात ममई वांश. आणि भगवंतांनी काय शब्द वापरलाय? सनातन. सनातन म्हणजे कायमचा, हमेशा गेली. आपण भगवंतांचा अंश 6 महिन्याकरता, 6 वर्षाकरता, 60 वर्षाकरता, 600 वर्षाकरता, 6000 वर्षांकरता नाही आहोत. पुरातन, अद्यतन, नूतन हे शब्द आहेत. आणि सनातन म्हणजे कायमचे, ऑलवेज. कायमचे पूर्वी, कायमचे पूर्वी म्हणजे हजारो लाखो करोडो अरबो वर्षांकरता पूर्वी. आणि कायमचे पुढे म्हणजे हजारो लाखो करोडो अरब, खरं करोडो अरबो पण नाहीच, ते कायमचेच. हा किती अरबो विभागा काय अर्थ नाही त्याला राहिला. हा कायमचे मागे, कायमचे पुढे. आपला आत्मा भगवंतांचा अंश आहे आणि तो सनातन आहे. आत्मा पण सनातन आहे आणि तो अंश म्हणून पण सनातन आहे. आपण भगवंत म्हणू शकत नाही. आपण सनातन आहोत म्हणजे आपला विनाश होत नाही. हां, आपली निर्मिती झाली नाही, भगवंतांची निर्मिती झाली नाही, आपली निर्मिती झाली नाही. आपला नाश होणार नाही आत्मा म्हणून, शरीराचा नाश होणार आहे. हां, आणि आपण सनातन आहोत. आपण सनातन आहोत आणि सनातन अंश आहोत म्हणजे आपण भगवंत कधी बनू शकत नाही. भगवंतांनी एका वाक्यात 2 अर्थ सांगितले. तुम्ही सनातन आहात आणि सनातन तुम्ही अंश आहात. कधी कधी काही काही लोक म्हणतात की तुम्ही अशी तपस्या करा, ध्यान करा, मग तुम्ही पण भगवंत बनाल. सॉरी, गीतेत तसं सांगितलेलं नाही. आपण भगवद्गीता अभ्यास वर्ग नाव ठेवलं ना, भगवद्गीतेत सांगितलं नाही की आपण भगवंत बनू शकतो. भगवंतांनी सांगितलंय मम अंश सनातन, तुम्ही माझे कायमचे अंश आहात. तर आत्म्याविषयी बोलताना भगवंत या श्लोकात सांगतायत देहिनो अस्मिन यथा देहे कौमारम यौनम जरा. ज्याप्रकारे आपण लहानपणा म्हणजे अगदी बेबी 2 वर्षाची, मग मुलगा म्हणजे 4-5 वर्षाचा, मग तरुण 15-18-20 वर्षाचा, मग थोडं मध्यम वय 30-35-40 वर्षाचं, मग उतार वय 50-60, मग एकदम अजून म्हातारपण 70-80 आणि मग मृत्यू. भगवंत म्हणतायत या शरीरामध्ये आपलं शरीर बदलत असतंय. हां, बालपणातनं तारुण्यात, आधी लहान वयातनं बालपणातनं तारुण्यातनं मध्यम वयातनं उतार वयातनं म्हातारपणात आत्मा बदलत नसतो. इवन काही लोक आजकाल थोडे बायोलॉजी वगैरे शिकलेले असतात म्हणत बघा, ते म्हणतात नाही नाही, आपल्या शरीरातले जे प्रत्येक पेशी आहे ना, ते पण दर 7 वर्षांनी बदलते. म्हणजे समजा हे दिनेश आहेत, आमचे छान मित्र आहेत, त्यांना मी आज 2022 साली पाहिलं आणि त्यांना डायरेक्टली आता मी 2030 सालीच पाहिलं, म्हणजे 8 वर्षांनी. तर खरं तर त्यांच्या शरीरातलं प्रत्येक केमिकल आणि प्रत्येक पेशी बदललेली आहे. पण म्हणून मी म्हणेन का तो दिनेश नाही आहे म्हणून, असं म्हणेन का? नाही. म्हणजे बघा, आपण त्या व्यक्ती शरीर बदललं तरी आपण तो व्यक्ती बदलला असं म्हणत नाही. तो दिनेशजी, तुमचं आत्ता किती वय आहे?
26.
पण तुम्ही एकेवेळी 26 दिवसाचे पण होते ना. मग त्या 26 दिवसाच्या दिनेशमध्ये आणि ह्या दिनेशमध्ये तसं काही खूप काही सामान्य नाही आहे. कंप्लीट बदल झालेला आहे. आणि एकावेळी तुम्ही 26 वर्षाचे म्हणजे 1-2 वर्षाचे पण होते ना एवढे. मग त्या एवढ्या 26 दिवसाचा दिनेश, 26 महिन्याचा दिनेश आणि 26 वर्षाचा दिनेश आणि मेबी पुढे 66 वर्षाचा दिनेश होईल. हां, त्या सगळ्यांमध्ये काय साम्य विशेष? विशेष काही साम्य नव्हे, पण तरी आपण तो म्हणतो म्हणजे बघा कोणतं तो व्यक्ती तोच राहिला पाहिजे ना. हे कसं झालं, भगवंत काय सांगते आहेत, कार आणि ड्रायव्हरसारखं. तुमचं नाव सुशील आहे ना, समजा आज हे राजदूतवर आले, नाही राजदूत नाही काय बुलेटवर आले, हां उद्या डिझायर कार घेऊन आले, परवा इनोवा घेऊन आले, आणि शेवटच्या दिवशी ट्रॅक्टर घेऊन आले, तर म्हणेन हे दररोज वेगवेगळे व्यक्ती आले का? नाही ना, व्यक्ती तोच आहे. त्याचप्रकारे तुमचं शरीर एवढूसं असो 26 तासाचं किंवा 26 दिवसाचं हां किंवा 26 महिन्यांचं किंवा 26 वर्षाचं शरीर तुम्ही बदललं तरी व्यक्ती आपण बदलत नाही एकमेकांना, आपण त्याला तोच व्यक्ती समजतो. जसं तुम्ही ट्रॅक्टरनी आले, स्कूटरनी आले, मोटरसायकलनी आले, कारनी आले, विमानाने आले, पायपाई आले, तरी व्यक्ती तोच आहे. हे आपण वागतोय शरीर बघा, बरेचदा काय होतंय ना, आपण आत्म्याविषयी खूप विचार नाही केला, पण आपण असं जगतो ना, आपण बोलतो आणि वागतो ज्या प्रकारे आपल्याला माहिती आहे आत्मा आहे, पण आपण त्याच्यावर गंभीरतेने विचार केला नाही. कारण का, एकतर आपल्याला कोणी त्याला प्रवृत्त केलं नाही, कोणी आपल्याला सांगितलं नाही, आणि बरेचदा आपण आपलं जसं होतं ना तसं खाओ पिओ आपल्याला एकतर बरेचदा आपण आपल्या जीवनामध्ये व्यस्त असतो आणि कुठे वेळ काढा, कधी काढायची इच्छा असेल तर कोणी सांगणारं नसतं ह्यामुळे. पण आज आपण ह्यातलं नाही तर अदरवाईज आपण असं वागतो, चालतो, बोलतो, विचार करतो की आपण आत्मा आहोत, पण त्या जर गंभीरतेने विचार केला नाही जो आज आपण करतो. बघा, बोलतो म्हणजे कसं किंवा वागतो म्हणजे कसं. एखादा व्यक्ती मेला, मेल्यावर आपण काय म्हणतो, ते गेले. किंवा एखाद्या बाईचा नवरा गेला तर बाई रडते, अहो तुम्ही गेला, आम्हाला सोडून गेला. पण तसं म्हणलं तर जो व्यक्तीचा देह आहे, मृतदेह, तो तिथेच आहे, मग रडायचं कशाला. मे बी त्याला अग्नी द्याल तेव्हा रडा, मेल्यावर रडू नका. हा देह तिथेच आहे ना, आपण म्हणतो अहो तुम्ही सोडून गेले, कुठे गेले, हा तिथे, हा अग्नी देताना तुम्ही रडा किंवा सोडून गेले, आता तर देह तिथे. म्हणजे आपण वागतोय, आपल्याला कळतंय त्या मृतदेहामध्ये आणि जिवंत देहामध्ये काहीतरी फरक आहे. म्हणजे आपण तर रडतो त्या देहाकरता रडत नसतो, कारण देह तिकडेच आहे. आपण तसं वागतोय की आत्मा आहे शरीरात, पण आपण त्याच्यावर गंभीरतेने विचार नाही केला. नाहीतर खरं तर रडलं त्या देहाकरता असतो. हा म्हणजे आपण विचार केला असता की हा म्हणजे हा देह, तर तो देह तिथे असताना भले तो मेलेला असेल, लढायची गरज नव्हती. पण आपण रडतो कारण का तो आत्मा गेलेला. आपण जसं बोलतो ना, तो गेला, ते सोडून गेले, ते सोडून गेले म्हणजे ते शरीर तिथेच आहे. त्या शरीरातला जो मालक होता, देही जो होता, तो सोडून गेला. आपण तसं बोलतो, वागतो, अजून बोलतो वागतोचं एक अजून उदाहरण. आता वेळ नाही, पण आपण म्हणतो की हे माझं काय, ही माझी वायर आहे, हा माझा मोबाईल आहे, हे माझं टेबल आहे. ह्याचा अर्थ काय झाला, मोबाईल वेगळा आहे, मी वेगळा आहे, आणि मोबाईल माझा मालकीचा आहे. मी मोबाईल नव्हे, मी वेगळा, मोबाईल वेगळा, मोबाईल माझ्या मालकीचा. बरोबर, तसं आपण काय म्हणतो, हा माझा हात आहे, हे माझा डोळे आहे, हे माझं नाक आहे, हे माझं डोकं आहे, हे माझं हृदय आहे, हे माझं लंग आहे, हे माझं पोट आहे, पाय आहेत. ह्याचा अर्थ काय झाला, हे हात, पाय, लंग, हृदय, डोळे, नाक, कान हे वेगळे झाले, मी वेगळा झालो. आणि मी हे जे डोळे, नाक किंवा आपण म्हणून हे माझं शरीर आहे, जसं माझं मोबाईल आहे, तसं माझं मी शरीर म्हणत नाही. आपण काय म्हणतो, माझं शरीर. मी शरीर असतो तर शरीर गेल्यावर दुःख व्हायला पाहिजे, म्हणजे शरीर अग्नीत गेल्यावर. हां, मी वेगळा आहे, शरीर वेगळं आहे, मी गेल्यावरच दुःख चालू होतं आहे, शरीर तिथे राहिलं तरी. आपण जसं वागतोय, हरे कृष्णा. दोघा चोघांनी मोबाईल लावून घ्या आपले, त्यातनं थोडासा उजेड येईल. आणि भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातल्या 14व्या श्लोकात भगवंत सांगतायत, आमची इच्छा नाही आहे, पण आता आपल्याला तसं करावं लागणार आहे. काय सांगतायत, मातरास स्पर्शास तू कोणतेय शीतोष्ण सुख दुःख जा. आमच्या निमकरताईंना माहिती आहे. भगवंत म्हणतात, थोडं ए वर ठेव लाईट, माझ्या डोक्या डोळ्यात नको, असे वर, हां गच्चीकडे लाईट घ्या. म्हणजे तो इनडायरेक्टली येतो, तरी वर ठेव, किंवा तुम्ही खिडकीत ठेवून द्या ना मोबाईल, असं वर जाईल. म्हणजे हा इथे ठेवा, हां असं नको, असं ठेवा, म्हणजे तो आपला इनडायरेक्ट लाईट कोणा, हां असा ठेवला की लाईट, हां बरोबर वर ठेवा लाईट, म्हणजे तुम्हाला डोळ्यावर येत नाही. सो एनिवे, सो थोडंसं गरमी सहन करावी लागेल. भगवंतांनी म्हटलं गरमी आणि थंडी सहन केली पाहिजे. हरे कृष्ण. लाईट तर पण लावू शकतो, पण पंखे तर नाही चालू करू शकत. तर एनिवे, तर विषय काय आहे, हां आपण जसं वागतोय, बोलतोय, हा माझं शरीर, ह्याचा अर्थ काय झाला, मी वेगळा आहे, शरीर वेगळं आहे आणि हे शरीर माझ्या मालकीचं आहे, आत्ता माझ्या माझं आहे, माझी कार. आता बघा, माझी कार म्हणजे मी कार नव्हे. हां, आपण मी कार, मी हात, मी डोळे, हां आपण म्हटलं ना, आपल्याला माहिती आहे. आणि भगवंताने गीतेत काय सांगितलंय, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञानम अपोहनमच. प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा राहत आहे आणि त्या परमात्म्याच्या बाजूला आत्मा राहत आहे. म्हणजे आपल्या आत्मा जो असतो ना, आपल्याला विचारलं हां जसं की बाबा आपण बोलताना आता बोलायचं आहे, समजा मला विचारलं दिनेशने की सुशील कोण आहे, तर मी हां हा सुशील आहे. आपण नॅचरली सुशीलच्या मी कोणत्या अंगाकडे बोट केलं, नॅचरली त्याच्या हृदयाकडे. हां, स्वाभाविकपणे आपण तो तू काय करतोय काय रागवलं तरी तुला बघून घेईन मी. हां, आपण त्याच्या हृदयाकडेच बोट करतो. हां, किंवा आजकालच्या कॉलेजच्या मुला मुलींच्या भाषेत अगदी प्रेम प्रकरण जरी असेल, प्रपोजल, माझं तुझ्यावर प्रेम आहे असं हृदयावरच म्हणतात लोक. पण समजा हृदय, बघा आपल्याला माहिती आहे या हृदयाच्या एरियात काहीतरी महत्त्वाचं आहे, आपण विचार नाही केला, पण वी ऑल नो. मग आपण काय हृदयाकडे, हां एखादा मुलगा मुलीला असं म्हणणार नाही. समजा हृदयाच्या एरियात काय महत्त्वाचं नसेल आणि आपलं शरीर सगळं सेम आहे, तर मग एखाद्या मुलाने म्हटलं माझं तुझ्यावर प्रेम आहे, तर काय गडबडच होऊन जाईल. गुण म्हणजे आपल्याला माहिती आहे हे एवढं महत्त्वाचं नाही आहे, हे पण महत्त्वाचं नाही आहे, हे पण विशेष नाही आहे, इथेच काहीतरी आहे. हां, इथेच ते काहीतरी आहे. मग आपण वागतो बोलतो पण त्याच्यावर आपण गंभीरतेने विचार केलेला नाही आहे. तर भगवंत म्हणतात या देहात देही असतो, तो महत्त्वाचा आहे. देह बदलत असतो लहानपणातनं, परत मी सांगत नाही मध्यम वय, मुलाचं वय, मग तरुण वय, मग मध्यम हा देह. त्याचप्रकारे भगवंत सांगतायत, मृत्यूच्या वेळी आपलं शरीर आपण सोडून देतो, आत्मा म्हणजे सॉरी आत्मा हे शरीर सोडून देतो आणि आत्मा दुसऱ्या शरीरात जातो. त्या दुसऱ्या शरीरात जायचं आज मी लेक्चरच्या एंडला घेणार आहे, पण त्याच्या आधी आत्म्याबद्दल आपण थोडीशी अजून चर्चा करू. कारण का अजून लोकांना भगवंतांनी सांगितलं पण थोडंसं काय सायंटिफिक ऑब्झर्वेशन केलेलं आहे का आत्म्याबद्दल? कारण का आजकाल लोकांना सायन्सवर विश्वास आहे. हां, सायन्स काय एकदम वाईट नाही आहे किंवा चुकीचं नाही आहे, पण वैदिक शास्त्रही तेवढेच खरे आहे. तरी पण सायंटिफिक प्रकारे पण काही लोकांनी आत्म्यावर अभ्यास केला आहे, त्याचं एक 5 मिनटं घेऊया आणि मग पुढे जाऊया. तर भगवंत काय सांगतायत ह्याच्यात की काय बरं सांगतायत, हां एक आहे गेल्या जन्मीच्या आठवणी, त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो पास्ट लाईफ मेमरीज. ह्या जगामध्ये संपूर्ण पृथ्वीवर म्हणजे सगळ्या कॉन्टिनेंटमध्ये, युरोप, अमेरिका, इंडिया, एशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, सगळ्या खंडांमध्ये, स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये, सगळ्या धर्माच्या लोकांमध्ये, हिंदूंमध्ये, ख्रिश्चनमध्ये, मुस्लिममध्ये, जैनांमध्ये, बुद्धांमध्ये, जे काय अजून काय ज्यूजमध्ये, सगळ्या धर्माच्या लोकांमध्ये, स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये, अनेक अशा घटना असतात जेव्हा त्या लहान मुलांना आपल्या गेल्या जन्माच्या आठवणी आठवतात. तू म्हणाल ते काहीतरी काल्पनिक असेल हो, म्हणू शकतो आपण, बरोबर आहे ना, काल्पनिक असेल. पण अशी या जगाच्या लेवलला एक जागतिक टीम आहे, सायकॅट्रिक, सायकॉलॉजिस्ट ह्या डॉक्टरांची असल्या, त्यांनी जवळजवळ 5,000 केसेसचा अभ्यास केलेला आहे गेल्या 30 वर्षात. कशा केसेस? कोणी काय म्हटलं, उद्या मी म्हणायला लागलो मला मी गेल्या जन्मी असं नाही. सहसा या गेल्या जन्मीच्या आठवणी असतात ना जन्माच्या जन्माच्या पहिल्या 3-4 वर्षात असतात, मग ते हळूहळू पुसत द्यायला लागतात, आपण विसरायला लागतो. तर जेव्हा कधी लहान मुलं आहेत, काही ठिकाणी असं घडतं आहे, ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर वर्ल्ड घडतं आहे की लहान मुलं बोलायला लागली, दोन वर्षाची वगैरे, किती म्हणायला, गेल्या जन्मी मी असा होतो, तसा होतो, तमुक होतो. जेव्हा कधी ह्या डॉक्टर आणि सायकॅट्रिक लोकांच्या टीमला अशी बातमी लागते तेव्हा ते तिथे जातात. त्यांचा पहिला नियम काय आहे, 5 वर्षापेक्षा खालच्या मुलाचाच अभ्यास करायचा. मी जेव्हा मुलगा म्हणतो तेव्हा मुलगा किंवा मुलगी दोघींचा, 5 वर्षापेक्षा खालच्या मुलाचाच अभ्यास करायचा. कारण का मोठी माणसं खोटं बोलू शकतात, लहान मुलं की एक तर खोटं बोलू शकत नाहीत आणि अगदी अगदी 5 वर्षात वगैरे असेल त्याला थोडंफार खोटं बोलायचं शिकवलं ते जमणार नाही, पण जरी शिकवलं तर त्याला उलट प्रश्न विचारल्यावर तो काय तिथे उत्तर देऊ शकणार नाही. आणि सहसा ह्या आठवणी 5 वर्षापर्यंत पण नाही, 2, 2.5, 3, 3.5, मग नंतर हळूहळू ते नवीन आठवणी येतात आणि जुन्या आठवणी कमी होतात. सहसा ही आठवणी 2, 2.5, 3, 3.5 एवढ्या वर्षातच असतात, 1.5 पासून चालू होतात, 3.5, 4 पर्यंत चालतात, मॅक्झिमम 5 पर्यंत, नंतर ते या जन्मीच्या येतात आणि जुन्या आठवणी विसरायला लागतात लोक. तर त्यांनी काय पाहिलं की ह्या ज्या आठवणी आहेत ना त्या काल्पनिक नाही आहेत, त्यांनी एक समजा इथे मुलगा आला आणि तो म्हणायला लागला की गेल्या जन्मी मी काय कलकत्त्याला होतो, माझं नाव अमुक होतं, तमुक होतं, घर असं होतं, पत्ता होता, बाहेर. ते लोक तिथे जातात, व्हेरीफाय करतात, सगळा हा म्हणतो आहे का, आणि भरपूर त्यातनं पुढे व्हेरीफाय करतात. आणि अशा प्रकारे त्यांनी एवढ्या डीपमध्ये ह्या 5000 केसेसचा अभ्यास केलेला आहे की नक्कीच ह्या मुलाला, म्हणजे ह्या मुलगा किंवा मुलीला, हा गेल्या जन्मी तो व्यक्ती होता, त्या प्रकारे ह्याला सगळी माहिती आहे. आता बघा, ही माहिती त्याला बाहेरून कोणी दिलेली नाही, बाहेरून कोणी दिली तरी 2 वर्षाच्या मुलाला ते शिकवणं शक्य नाही. आणि कोणी हे लोक ते काळजी घेतात की ह्याला कोणी बाहेरून दिलेली नाही वगैरे, कारण का ते उलट प्रश्न विचारतात. माहिती दिली असेल तर उलट प्रश्न. एक उदाहरण आपण घेऊया, कारण ही 5000 आहेत, एक घेतो मी. ही सत्य उदाहरण आहे, मी पाहिलेलं आहे त्या मुलाला, अर्थात 15 वर्षापूर्वी पाहिलं होतं, आजही तो आहे. बोरीतला मुलगा आहे, त्याचं नाव आहे दीप कपाडिया. आता तो मोठा झाला असेल, 15 वर्षापूर्वी तो कॉलेजमध्ये होता, आता तो झाला असेल 30-35 वर्षाचा. थोडं वर घ्या ना, माझ्या डोळ्यात येते ते. हां, किंवा तुमच्या खुर्चीचं खाली ठेवा. हां नाही, खुर्चीचं खाली असं. हां, हे कसं ठेवलं आहे, तसं खाली ठेवलं की तो, हां तसंही चालेल. ओके, तो दीप कपाडिया, त्याचं लहानपणी 2 वर्षाचा झाला तेव्हा तो बोरिवलीत राहिलेला आहे. बोरिवलीच्या बाहेर गेला नाही, मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर गेलेला नाही. तेव्हा तो म्हणायला लागला की गेल्या जन्मी मी उदयपूरला होतो, तिथे राजाचा राजवाडा आहे, तिथला मी सेक्युरिटी ऑफिसर होतो, अमुक तो परत काय बोलायला लागला. लगेच ह्या डॉक्टर लोकांचे टीम, मुंबईतले जे व्हॉलेंटियर होते तिथे गेले, त्यांनी पाहिलं, त्यांना खरं, त्यांनी उदयपूरला जाऊन पाहिलं, मॅच केलं, अरे असा व्यक्ती होता तो, काय 5-10 वर्षापूर्वी गेला होता वगैरे 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 एक्सेट्रा. ते म्हटले खरं वाटतंय, हा मुलगा जेवढी माहिती सांगतोय ती सगळी परफेक्ट आहे उदयपूरला. त्यांनी आईवडिलांच्या परवानगीने ठरवलं की आपण ह्याची थोडीशी अजून डीपमध्ये अभ्यास करू. आणि त्या मुलाला आईवडील, मुलगा, सगळ्यांना काय सांगितलं, म्हणजे आईवडिलांना माहिती होतं, मुलाला सांगितलं आपण दिल्लीला जातोय फिरायला, तो पण तो 2.5-3 वर्षात झाला होता. पण त्यांनी अशी ट्रेन निवडली की ती ट्रेन उदयपूर मार्गे दिल्लीला जाणार. आणि जसं उदयपूर स्टेशन आलं तसं हा मुलग्याने ओळखलं, हे उदयपूर आलं, मला इथे उतरायचं आहे, माझं घर तिकडे होतं. आणि सगळेच नक्की, ते टीमचा उद्देश तोच होता की मुलाला कळतं आहे का. आणि त्याप्रकारे ते उतरले आणि त्या राजवाड्यात गेले, त्यांनी दाखवलं हे माझं घर, हा राजवाडा आहे राजाचा, हे माझं क्वार्टर होतं, आणि हे माझं ऑफिस, आणि ऑफिसमधल्या ह्या ड्रॉवर उघडून माझी पिस्तूल मी इथे ठेवायचो. आणि हे सगळं त्यांनी भरपूर काय सांगितलं, कोणाशी काय बोलणं झालं होतं, पण त्यांनी 2 अशा वस्तू सांगितल्या ज्या आत्ता राहणाऱ्या राजवाड्यात राहणारे जे लोक होते त्यांनाही माहीत नव्हते. तो सेक्युरिटी ऑफिसर होता ना, तो म्हटला बघा ह्या हॉलमध्ये आपल्या राजवाड्यात एक मोठं पेंटिंग फ्रेम लावलेली आहे, खूप मोठी. तो म्हणतो ही फ्रेम साईडला काढा. का बरं? ह्याच्या मागे एक भुयार आहे जे लांब त्या नदीच्या पलीकडे बाहेर पडते. त्या राजवाड्यात ह्याला माहिती होतं गेल्या जन्मी, पण आत्ताच्या नवीन लोकांना ते माहीत नव्हतं. ते म्हणले असं आम्हाला काहीच माहीत नाही. आणि त्यांनी खरोखर फ्रेम काढली तर त्यात एक भुयार जात होतं. आता ह्या मुलाला कसं माहिती आहे तिथे? मग अजून तो काय म्हटला की काय बरं, हां माहीत नाही तुम्ही पाहिलं असेल तर, पण मी पाहिले, मी एकदा कलकत्ताला गेलो होतो तिथे पाहिले. अर्थात तो उदयपूरला, म्हणजे आता हे फॅन आपले गेले, सॉरी लाईट गेली. पण ते म्हणतो मुलगा म्हटला की हां त्यांच्या त्या महालाच्या गोडाऊनमध्ये ना केरोसिनवर चालणारे 2 पंखे होते. केरोसिनवर मी पाहिलेत पूर्वी, हां कलकत्त्यात म्हणलं नाही पाहिलं आहे केरोसिन, मी तो चालू नाही पाहिला, पण केरोसिनवर चालणारा पंखा आपल्या टेबल फॅनसारखे, ते खाली केरोसिन घालायचं, ते पेटर्नवर पंखा चालतो. तर आज आपण शिकलेले आहोत, बरेचसे आपल्याला काही बेसिक शिकलेले आहेत. तुम्हाला इथे केरोसिनवर चालणारा पंखा आणून ठेवला, पहिल्या झटक्यात तुम्हाला चालू करता येईल का? नाही. तो 3 वर्षाच्या मुलांनी सांगितलं, ओ असं करा असं करा असं करा असं करा, आणि तो पंखा चालू झाला. जो आत्ताच्या राजवाड्याच्या लोकांना माहीत नव्हतं, तो आपला पडला होता गोडाऊनमध्ये, पण आता वीज आली होती, त्यांना माहीत नव्हतं की केरोसिनवर चालणारे पंखे कसे चालू करायचे. तर अशा अनेक घटना आहेत की जे प्रूव्ह करतं की हा मुलागा नक्कीच ह्याला गेल्या जन्मीच्या एका माणसाची आठवण आहे. क्लिअर? आणि कधी कधी स्त्रीचा पुरुष, पुरुषाचा स्त्री पण बनतो, असं नाही की पुरुष पुरुषच बनतो स्त्री स्त्रीच बनते, दोन्ही बनते, सगळं बनतंय. कधी कधी धर्म पण बदलतो, या जन्मी हिंदू असेल तर पुढच्या जन्मी मुस्लिम बनतो, या जन्मी मुस्लिम असेल तर पुढच्या जन्मी हिंदू बनतो किंवा ख्रिश्चन मुस्लिम, सगळं बदलतंय. कारण का हे शरीर आहे, आत्मा खरं आहे आपली ओळख आहे. स्त्रीचा पुरुष, पुरुषाचा स्त्री, हिंदूचा मुस्लिम, मुस्लिमचा हिंदू, सगळं होत असते पुनर्जन्मामध्ये. तर अशा अनेक घटना आहेत, मी काय 5000 घटना इथे सांगत नाही, एक घटना सॅम्पल करता सांगितली. आता प्रश्न येईल, ह्यातनं आपल्याला काय कळलं आहे की ह्या शरीर आणि त्या शरीरामध्ये काहीतरी कॉमन पाहिजे, नाही तर त्याला कसं आठवू शकतं? हां तर भगवंत सांगतायत तथा देहांतर प्राप्ती, हा जो देही आहे ना, आत्मा आहे, हे शरीर सोडतो आणि नवीन शरीर धारण करतो. आता इथे 2 प्रश्न येत आहेत की आत्म्याचा एक अजून मुद्दा राहिला, आत्म्याबरोबर आपल्या शरीरामध्ये स्थूल वस्तू आहेत म्हणजे भूमी रापो अनलो वायू, पृथ्वीतत्व जलतत्व वायुतत्व आणि अग्नितत्व आणि आकाशतत्व. इंग्लिशमध्ये आजकाल त्याला शिक्षक लोकांना म्हणूया सॉलिड लिक्विड गॅस हीट स्पेस. हे स्थूल आहेत, तीन सूक्ष्मतत्व आहेत. ते आहे आपल्यामध्ये मन आहे, बुद्धी आहे आणि अहंकार आहे. तर या जन्मातनं पुढच्या जन्मामध्ये आत्म्याबरोबर मन बुद्धी अहंकार जाते. जसं आजकाल तुम्ही सगळे हायटेक तरुण मुलं मुली आहात, जसं इकडलं मेमरी कार्ड घातलं आणि तिकडे मेमरी कार्ड घातलं, मला एवढं जमत नाही सगळं, पण पाहिलेलं की सगळी इथली मेमरी तिथे पोचली, बरोबर ना. तसंच आत्मा आणि मन बुद्धी इकडनं या शरीरातनं काढा. हां, तसं खरं ना, हे शरीर बदलणं म्हणजे सिमकार्ड बदलण्यासारखंच आहे. हां, आता माझ्या आईचा साधा हँडसेट आहे, एकदम बेसिकवाला, असे अँड्रॉइड नाही आहे, तो खराब झाला. आपण काय केलं, सिमकार्ड काढलं, हँडसेट टाकून दिला खराब झाला म्हणून, नवीन सिम हँडसेट घेतला, त्याच सिमकार्ड घेतला, झाला जीवन. तो ॲक्च्युली आत्मा जेव्हा शरीर बदलतो तेच होत असतं. शरीर खराब झालं, भगवंत तेच सांगतात गीतेत, वामसांशी जीर्णानी यथा विहाय नव्वाणी गुरुणाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्याती संयाती नवानी देही. ज्या प्रकारे कपडे थोडेसे जुने झाले, विरळे, फाटायला लागले किंवा फाटले की आपण ते कपडे टाकून नवीन कपडे घेतो, त्याचप्रकारे जेव्हा शरीर राहण्यालायक राहत नाही आजारपणामुळे, म्हातारपणामुळे किंवा ॲक्सिडेंटमुळे शरीर तरुण असेल पण ॲक्सिडेंट झाला, खाळकोट तुटून गेलं, शरीर राहण्यालायक राहिलं नाही. हां, नवीन कपडा आहे पण मी चालताना खेळात अडकला आणि फाटकण फाटला, काय करणार, नवीन आहे म्हणून मला बदलावं लागेल. हां, तर जेव्हा शरीर फाटून जात आहे, वामसांशी जीर्ण होत आहे, वांस म्हणजे कपडे जीर्ण होतात, फाटून जातात, तेव्हा आपण जुने कपडे काढतो आणि नवीन धारण करतो. त्याचप्रकारे जेव्हा शरीर राहण्यालायक राहत नाही कोणत्याही कारणामुळे, तेव्हा आत्मा ते शरीर सोडून देतो आणि नवीन शरीर धारण करतो. पण त्याच्याबरोबर मेमरी कार्ड गेलेलं असतं, मन बुद्धी अहंकार, म्हणून पुनर्जन्माच्या ठिकाणी राहतात. तिथे दुसरा प्रश्न आला, मग सगळ्यांना का राहत नाही, सगळ्यांचं मेमरी कार्ड जात आहे ना, ह्याच्यावर एक उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे, भगवंतांनी सांगितलेलं आहे. काही लोकांना का लक्षात राहतात, कारण का मेमरी कार्ड जात आहे, मन बुद्धी अहंकारामध्ये मेमरी असते, ते जात आहे. मग सगळ्यांना का लक्षात राहत नाही सहसा, ओके सॉरी, इथे कोण बरं आहे, अक्षय ना किंवा सॉरी तुम थोडंसं तुझ्या जास्त वय मला पाहिजे होतं. संजयजी आपलं वय किती आत्ता, 42, तेवढंच पाहिजे होतं मला. आणि माझा प्रश्न तुम्ही सगळे आपापला घेऊ शकता, जे काय तुमचं वय असेल, हे 11 म्हणजे 16-17 वर्षाचं असतील, तू 26 वर्षाचा आहे, तुमचे काय 25, तुम्ही 60-65 जे काय आहेत, आपापली जी काय वय आहे ते तुम्ही विचार करा. 42 वर्षाचं आमच्या संजयजींचं आयुष्य आहे, 42 × 365 म्हणजे साधारणपणे 15,000 दिवस ते जगलेले आहेत. साधारणपणे त्या 15,000 दिवसातले 24 तास ते जगलेले आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत काय काय केलं हे तुम्हाला किती किती आठवतं आहे, 10 वर्षापूर्वी काय केलं, 15 वर्षापूर्वी काय केलं, किंवा काय घडलं. तुमचं वय 50-60 आसपास असेल, 30 वर्षापूर्वी तुम्ही काय केलं होतं. हां, आज तारीख किती आहे, 27 एप्रिल 1994 ताई तुम्ही काय करत होत्या, हां आपल्याला आठवत नाही. म्हणजे हे शरीराचा एक स्वभाव आहे विसरत जाणे, जसं जसं जुनं होत जाते तसं तसं विसरत जाणे, आपण विसरत जातो. पण 30 वर्षापूर्वीच्या तुम्हाला 1-2 घटना आठवत असतील, काहीच आठवत नाही असं नाही. काहीतरी काहीतरी तुमचं मुलाचं लग्न झालं, तुमचं लग्न झालं, मुलगा जन्माला आला, किंवा काहीतरी निगेटिव्ह साईडचं म्हणजे ॲक्सिडेंट झाला, कोणतरी आजारपण झालं, किंवा तुमच्या मिस्टरांचा जॉब गे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही ना काही प्रकारच्या काही घटना तुम्हाला आठवत आहेत. जसं मला ना, मी अगदी लहान, आता माझंही वय 50 आसपास होत आलं आहे, मग मी लहान होतो म्हणजे ग्वाल्हेर म्हणजे पहिलीच असेन मी, म्हणजे 5 वर्षाचा, त्याची एक घटना आहे मला खोलवर जाऊन असली आणि ती आठवते, ती निगेटिव्ह पण नाही पॉझिटिव्ह पण नाही. मी ग्वाल्हेरला होतो लहानपणी, म्हणजे मध्य प्रदेशच्या एकदम यूपीच्या जवळ, तिथे लोक हाय लेवलची हिंदी बोलतात, आपल्यासारखी बंबई या किंवा मराठी हिंदी नाही बोलत, हाय लेवलची. तर मी महाराष्ट्र नव्हतो पण हिंदी बोलायचो. तर तिथे एक सेक्युरिटी गार्ड होता, माझे वडील एअरफोर्समध्ये होते, तो मी 5-6 वर्षाचा, तो नोकरी करणारा म्हणजे कमीत कमी 25-30 वर्षाचा काय असेल तो असेलच गार्ड म्हणजे. तर मी ना चुकून त्याला तुम म्हटलं, तुम कहा जा रहे हो का काहीतरी त्याला विचारलं. तर त्यांनी ना काही रागवलं नाही, खूप नम्रतेने मला एवढ्या नम्रतेने सांगितलं म्हणून मला लक्षात आहे. त्यांनी नम्रतेने सांगितलं, आपने से जो उमर में बड़े होते हैं ना उनको आप कहते हैं, ही हाय लेवल हिंदीची भाषा आहे, तू वगैरे म्हणत नाही, सगळ्यांना तुम्हीच म्हणतात तिथे, आप म्हणतात. ते माझ्या लक्षात आहे, भले मी पहिली म्हणजे 5 वर्षा आज 45 वर्षापूर्वीचं, पण बाकी मला काही लक्षात नाही ते. हा अजून एक दोन घटना लक्षात आहेत की एकदा ते आमच्या इथे कंपाऊंडला गेट होतं आणि आम्ही लहान लहान मुलं पहिलीची ते खूप उंचपर्यंत गेटवर चढलो होतो. अशा 2-4 घटना माझ्या लक्षात आहेत 40 वर्षापूर्वीच्या 30 वर्षापूर्वीच्या. तसंच तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं ज्या घटनांचा तुमच्या मनावर खूप काय म्हणूया ठोस परिणाम झालेला आहे, सखोल परिणाम झाला आहे, तेवढ्याच लक्षात आहेत. सगळ्या घटना आपल्या लक्षात राहत नाहीत आणि त्या पण हळूहळू विसरायला लागतो. तुम्ही 11वीत आहात म्हणून तुम्हाला नक्कीच तुमचे 10वीचे मार्क पाठ असतील, बरोबर ना? प्रत्येक विषयाचे पाठ असतील हो. मला विचारलं तर मला किती टक्के काहीतरी अंदाजाने मला होते हो 75% वगैरे आठवत नाहीत, आणि विषयाचे मार्क तर बापरे कोणते विषय होते तेच आठवा लागेल मला. विषयाचे मार्क तर लांबची गोष्ट झाली, कारण का खूप पूर्वी झालं ते आणि त्याचा काय आत्ता माझ्या जीवनात एवढा संबंध राहिला नाही. हां, तर ह्या प्रकारे आपल्याला कोणत्या घटना लक्षात राहतात ज्याचा सखोल. हां, पण मार्क किती का असे ना पेढे वाटलेले आठवतात मला. मार्क किती का असे ना ते आठवत नाहीत मला. सो एनिवे, ज्या म्हणजे बेसिकली आपण विसरत जातो आणि ज्या घटनांचा सखोल परिणाम असतो तेच आपल्या लक्षात राहतात. मग ह्या पुनर्जन्माच्या आठवणीबद्दल ह्याचा काय संबंध आहे? ह्याचा संबंध असा आहे की जे काय लोकांना गेला जन्म आठवतो त्यातले 90-95% लोकांचा गेल्या जन्मी अननॅचरल डेथ झालेली असते. अननॅचरल डेथ म्हणजे ॲक्सिडेंट, सुईसाईड, मर्डर, बुडताना पोहणे म्हणजे ॲक्सिडेंटचाच प्रकार, सॉरी पोहताना बुडणे, हां बुडताना पोहणे पोहताना बुड असा काहीतरी अननॅचरल डेथ झालेली असतो त्यांचा. अननॅचरल बघा, साधारणपणे आपण जसं म्हातारो होतो तरी कळलं, काही लोक तर म्हणतात आता बस देवाज्ञाची वाट पाहायची, तसे मानसिकरित्या तयार झाले असतात, जे नसेल तरी त्यांना कळले सगळ्यात आपलं आयुष्य. सो बेसिकली आपण एका प्रकारे शरीराशी थोडंसं वी आर प्रिपेअर्ड फॉर दॅट इव्हेंट आणि थोडंसं आसक्ती शरीराशी कमी झालेली असते. अननॅचरल डेथमध्ये कोणी आपलं खून केला, आपण ॲक्सिडेंटनी कुठेतरी पडलो आणि अरे आता मरतोय, तो एक मोठा शॉक असतो. हां, भले तुम्ही शॉक म्हणजे इलेक्ट्रिक शॉक लागून मिनिटभरात मेला तरी पण तेव्हा ते मनावर तो खूप खोल परिणाम होत असतो त्या मिनिटामध्ये. सो बेसिकली ज्यांचा 90-95% ज्यांचा हा अननॅचरल डेथ झालेला असतो ना त्यांना सहसा हा पुढच्या जन्मात ते आठवतं सहसा, कारण ते खूप सखोल हां एकदम स्ट्रॉंग मेमरी त्यांची ती झालेली असते, मनावर खूप खोलवर ते रुतलेलं असतं. अर्थात पुढच्या जन्मी 5-7 वर्ष झाल्यावर तेही हां नवीन आठवणी येतात आणि जुन्या आठवणी विसरायला लागतात. तर हा आहे पुनर्जन्म. अशा प्रकारे अजून काही अभ्यास आहेत, आज वेळेच्या अभावी मी ते सगळे विषय घेत नाही, पण अजून काही अभ्यास पुनर्जन्माचा आहे काय. एक अभ्यास सांगतो की त्याला म्हणतात नियर डेथ एक्सपिरियन्सेस, त्याबद्दल मी सखोल जात नाही, मला अजून काही 2 मुद्दे कव्हर करायचे आहेत, 15 मिनिटं माझ्याकडे आहेत. नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणजे काय? काही डॉक्टर लोकांनी असा अभ्यास केलेला आहे की हार्ट ऑपरेशन आहे म्हणजे मनुष्य हार्ट ओपन केलेलं आहे, त्याचं हार्ट बंद पडलं आहे, आर्टिफिशियल हार्ट लंग मशीनवर तो जगतोय म्हणजे ऑपरेशनच्या वेळी, खूप क्रिटिकल केस आहे आणि समजा तो मनुष्य वाचला परत जिवंत झाला मग हळूहळू काय त्याचा तासांनी किंवा दिवसांनी तो शुद्धीवर आला. तर काही केसेसमध्ये असा जो मनुष्य जो खरोखर प्रॅक्टिकली मृतच होता, प्रॅक्टिकली हार्ट आणि लंग ओपन होते, हार्ट लंग मशीनवर तो जगत होता, ऑपरेशन झाल्यावर तो सांगतो डॉक्टरांना की माझं ऑपरेशन करताना तुम्ही काय बोलत होता, काय म्हणजे ऑपरेशनच्या वेळी काय घडत होतं हे त्या पेशंटला कळतं, कोणी बाहेरच्या व्यक्तीने सांगितलं. तो तर बेशुद्ध होता, हार्ट अँड लंग ओपन होतं, हां कसं कळतं? कारण काय शरीराच्या पलीकडे आपलं अस्तित्व आहे, ते खरी आपली चेतना आहे. चेतना कुठे आहे? जागरूकता कुठे आहे? आत्म्यामध्ये. आत्म्याचं मेन लक्षण काय आहे? चेतना. मृत शरीर आणि जिवंत शरीरमधला फरक काय आहे? चेतना, जागरूकता. हा जो जिवंतपणा आहे ना तो आत्म्याचं मेन लक्षण आहे. नाही तर सुंदर रॉबर्ट पण म्हणू शकतो, हां हाय आपलं स्वागत आहे असं रॉबर्ट म्हणू शकतो. हां पण त्या रॉबर्टमध्ये काही भावना नाही आहे. हां भावना आहे, जी चेतना आहे ती आत्म्यापासूनच येते. म्हणून आत्म्याचं लक्षण आहे कॉन्शियसनेस इंग्लिशमध्ये, किंवा सचेतन म्हणतो ना चेतना. प्राण्यामध्ये पण चेतना असते. बघा एखाद्या लहान पिल्लाला मारलं तर, किंवा पिल्लू ॲक्सिडेंटमध्ये मेलं तर कुत्री पण रडते. हां कुत्रीच्या डोळ्यात पण अश्रू येतात तुम्ही पाहिले तर, गाय म्हशीचे तर येतातच येतात. पण ह्या प्रकारे चेतना जिथे आहे, हां एखाद्या वीट आहे आणि बाजूची वीट तुटली तर त्या विटीला काही सुखदुःख नसते, ते सचेतन नाही आहेत. चेतना हे आत जिथे कुठे तुम्हाला चेतना दिसतीये ती चेतना खूप झाकलेली असेल. मुंगीमध्ये पण चेतना आहे पण ती खूप कमी आहे, पण आहे. जिथे कुठे तुम्हाला चेतना दिसते तिथे आत्मा आहे, आणि जिथे चेतना नाही आहे तिथे आत्मा नाही आहे. आणि अशा प्रकारे आत्मा शरीर बदलत असतो. का बदलत असतो? शरीर जुनं झालं तेव्हा तो बदलतो. आता आपल्याला संपायच्या आधी आत्म्याचे काही गुण ऐकायचे आहेत, गुणधर्म. आत्म्याचे एक गुणधर्म मी ऑलरेडी बोललो. काय बोललो? आपण काय आहोत? भगवंतांचे. आणि किती वेळ आहोत? कायमचे. कायमचे बॅक, कायमचे फ्रंट. हा एक तर मेन पॉईंट झाले, हा मेन पॉईंट आहे. पण अजून काही आत्म्याचे गुणधर्म आपल्याला भगवद्गीतेत आणि तत्सम वैदिक शास्त्रात सांगितलेले आहेत, ते आपण घेणार आहोत. सॉरी दोन मिनटं अजून. ते आपण घेणार आहोत आणि मग आजचा विषय आपण विराम देऊया. सो आत्म्याबद्दल पहिलं, एक तर मी ऑलरेडी बोललो आहे, सत. सत म्हणजे सनातन. आत्म्याचे मेन तीन अनेक गुण आहेत. मेन तीन आहेत सत, चित आणि आनंद. आत्मा सत आहे म्हणजे शाश्वत आहे, तो कधीच विनाश पाहू शकत नाही. काही काही संकल्पना आहेत ते म्हणतात ज्योत ज्योतीत विलीन झाली की आपलं अस्तित्व संपतं, किंवा आपण समुद्राच्या थेंबासारखे हो, समुद्रात पडलो. की गीतेत तसं सांगितलेलं नाही. आपण भगवद्गीतेत कुठेच भगवंत म्हटले नाहीत की आपलं अस्तित्व संपून जातं. भगवंतांनी सांगितलं सनातन होतं. पण भगवंत दुसऱ्या ठिकाणी अर्जुनला सांगतायत नत्वेवाहम जातून, नाही नाही हा न चैव नत्वेवाहम जातुनासम नत्वम नेमे जनाधिपा न चैव न भविष्याम सर्वे वयमतः परम. अर्जुनाला भगवंत काय म्हणतात? हे अर्जुना तू, मी आणि हे सगळे राजे लोक जे तुला दिसत आहेत अर्जुनांना, असा कधीही काळ नव्हता की तू, मी आणि हे राजे लोक पूर्वी नव्हतो. असा कधी काळ येणार नाही की तू, मी आणि हे राजे लोक पुढे नसू. भगवंत शरीराबद्दल बोलत नाही आहेत, कारण का आज अर्जुनचं आणि त्या राजे लोकांचं शरीर आहे का? आज शरीर नाही आहे. शरीराबद्दल बोलत असेल तर शरीर तिथे संपलं ना, त्या राजे लोकांचं कुरुक्षेत्राचं संपलं ना, अर्जुनचं पण अजून 50-100 वर्षांनी संपलं. भले अर्जुनाने स्वतःहून हिमालयात जाऊन सोडलं असेल, जे काय असेल, पण आज शरीर अर्जुनाचं नाही आहे. राजे लोकांचं शरीर नाही आहे. आणि अर्जुनाच्या जन्माच्या आधी अर्जुनाचं शरीर नव्हतं, त्या राजे लोकांच्या जन्माच्या आधी राजे लोकांचं शरीर नव्हतं. तर भगवंताने काय म्हटलं? हे अर्जुना तू आणि हे राजे लोक नव्हते असं कधीही झालं नाही, नसतील असं कधी होणार नाही. म्हणजे काय? शरीराबद्दल भगवंत बोलतायत का? नाही, कारण का शरीर तर भगवंत बोलतायत आत्म्याबद्दल. सनातन म्हणजे भगवंतांनी सांगितलंय, म्हणजे आपण विलीन होऊन आपलं अस्तित्व संपत नाही, कारण का कायम तुम्ही पुढे आहात. भगवंताने दोन तीन ठिकाणी गीतेमध्ये सांगितलेलं आहे सनातन आहोत, असं कधी होणार नाही की पुढे तुम्ही नाही आहात, पूर्वी तुम्ही नव्हते असं कधीही होणार नाही, किंवा झालंही नाही आणि होणारही नाही. हा एक मुद्दा. सत म्हणजे कायमचे, चित म्हणजे फुल ऑफ नॉलेज. आत्म्याच्या स्तरावर आपल्याला सर्व जगाचं ज्ञान आहे, शरीराच्या लेवलला ते ज्ञान झाकलं गेलंय. आपली जेवढी शारीरिक चेतना आहे ना, मी शरीर आहे, मी शरीर आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी तरुण आहे, मी म्हातारा आहे, मी मराठी आहे, मी गुजराती आहे, किंवा जे काय असेल ते, तेवढं आपण खरं अज्ञानी आहोत. कारण की आपण अहंकारी आहोत. मी पहिल्यांदा बोललो, अहंकार असताना भले आपण धर्माचा अहंकार केला, धर्माचा अभिमान असायला हरकत नाही, पण अहंकार केला तर आपलं ज्ञान कमी होत जाणार आहे. भगवंतांनी ताईंना माहिती आहे 13व्या अध्यायात ज्ञानाचे काही क्वालिटीज सांगितलेले आहेत. तुम्हाला खरं ज्ञान पाहिजे असेल तर काही क्वालिटीज पाहिजे. त्यातला पहिली क्वालिटी काय आहे? अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांती मार्जवम. ते पुढचे जाऊ दे. पहिली आहे अमानित्वम अदंभित्वम. जिथे कुठे दंभ किंवा मान म्हणजे काय म्हणूया अभिमान असेल अहंकार असेल तिथे नॉलेज खरं नॉलेज येऊ शकत नाही. एनिवे तर सत चित आत बघा आपली ही प्रवृत्ती बघा मी काय म्हणतोय हे जे आत्म्याचे क्वालिटीज आहेत ना त्या क्वालिटीज आपल्याला आपल्याला पाहिजेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे की हे शरीर 100% मरणार आहे. मरणार आहे ना सगळं आपलं आज नाही तर उद्या पण कधी ना कधी म्हणून. तरी आपल्या सगळ्यांची काय इच्छा आहे की मे बी आपण खूप जगावं. हां आपल्या आपण मरावं अशी कधी कोणाची इच्छा नसते. आपण जगावं अगदी म्हातारपणी कसं आहे आपण जसं म्हटलं तसं आता शरीर एवढं म्हातारं झालं की लोक म्हणतात ठीक आहे आता आपण मरायची वाट पाहूया. पण समजा त्यांना सांगितलं की तुमचं शरीर परत स्ट्रॉंग करून देतो एकदम तरुण करून देतो 20 वर्षाचं तर अरे वा मग मला अजून जगायचं. हां त्याप्रकारे कोणालाच मृत्यूची इच्छा नाही आहे. का नाही आहे? शरीर मरणार आहे तरी मृत्यूची इच्छा नाही असा हा विरोधाभास का? कारण का आत्मा कधी विनाश होत नाही. आपण खरं आत्म्याच्या चेतनेमध्ये आहोत पण आपली चूक काय आपण त्या शरीराच्या माध्यमातून अपेक्षा करतो. आत्म्याचे गुणधर्म शरीराचे गुणधर्म विरोधी आहेत. आत्मा शाश्वत आहे शरीर 100% मरणार आहे. आत्मा 100% नाश पाहू शकत नाही. आत्मा चित आहे फुल ऑफ नॉलेज आहे तर शरीर अज्ञानाचा स्रोत आहे. हे दोन विरोधाभास आहे आणि तिथेच आपला संघर्ष होत आहे. भगवानांनी सांगितलं हां ममई वंशा जीव होते जीव तर मनसस्थानी इंद्रिया आणि प्रकृती स्थानी कर्षती. संघर्ष तिथेच होत आहे की आपण स्वतः आहोत आत्मा आणि स्वतःला समजून बसलो शरीर जे विरोधी गुणधर्माचे. सत झाला चित. चित मीन्स आत्मा फुल ऑफ नॉलेज आहे. म्हणून माणसाची प्रवृत्ती असते. काही मिळालं बघा मोबाईल मिळालं हे मिळालं आपल्याला ते जाणून घ्यायची इच्छा असते. ही जी प्रवृत्ती आहे ना नवीन नवीन वस्तू जाणून घ्यायची ती खरं आत्म्याच्या लेवलला आहे. मला कधीच मृत्यू नको आहे ही जी प्रवृत्ती आहे ना ती खरं आत्म्याची प्रवृत्ती आहे. पण शरीराला तसं होणार नाही. आणि शेवटचे आनंद मी जोडलो आनंदमय अभ्यासात. या जगातले सगळेजण मनुष्य तर आहेतच पण मुंगी किडा माकोडा हत्ती घोडा हा पशु पक्षी सगळे लोक एकच प्रयत्न करत आहेत काय मी कसं आनंदी बनू का बरं. कारण का आत्मा हा कायमचा सच्चित आनंदमय आहे. जसं टिळकांनी म्हटलं मी ऑलरेडी बोललो स्वतंत्रता हा आपला हां तसं हा आपला आत्मसिद्धाधिकार आहे आनंदी असणे. आपण सगळे तसं असू शकतो. आता कसं आपण एवढे दुःखी आहोत जगात की आपल्याला वाटतं सगळेच दुःखी आहेत तर आपण काय स्वीकार करून घेतलंय की हे जग असंच राहणार आहे. ते हिंदी पिक्चरची गाणी पण आहेत कभी खुशी कभी गम. सॉरी तसं नाही आहे. ते आपल्याकडे पर्यायच नाही आहे म्हणून आपण तसं म्हणतो. पण आपल्याकडे पर्याय दिलाय भगवंताने की आपण कसं काय कायमचा आनंदी बनू शकतो. जी आपली खरी मूलभूत स्थिती आहे आत्म्याची स्थिती आहे सच्चित आनंद. अजून काय 2-4 गुण घेऊ आत्म्याचे आणि बरोबर 5 मिनिटांनी थांबू. आज सुरुवात माझी जवळजवळ 1-7-8 मिनटं लेट झाली. उद्या पहिला दिवस होता ओके आपल्याला वाटतं की थोडं लेट होईल. उद्यापासून ज्यांचा नोकरी धंदा आहे ते काही करतात त्यांना पर्याय नाही. ते 7-7 जसं त्यांचा सुट्टी होईल तसे ते येतील. पण अदरवाईज ज्यांचा नोकरीधंदा नाही आहे त्यांनी बरोबर 7 वाजता कारण का विषय महत्त्वाचे आहेत. 1.5 तास सगळ्या विषयाला मला लागणार आहे. हां त्यामुळे मी उद्यापासून बरोबर 7:01 मी चालू करणार. एक जण जरी समोर असेल तरी मी उद्या आज 5 मिनटं मी लेट झालो. हां पहिल्या दिवशी आम्ही थोडं 5 मिनटं थांबतो पण उद्यापासून येणारे 3 दिवस आपण बरोबर 7:00 चालू करू. आत्म्याचे अजून काय 2-4 गुण आहेत 5 मिनटात घेऊ आणि पुढे जाऊ. एक झाला सच्चित आनंद. दुसरा प्रत्येक शरीराचा आत्मा एक युनिक असतो. तुमचा आत्मा वेगळा आहे तुमचा वेगळा आहे कधी आपण मिक्स होत नाही. हां आत्मा तेवढाच असतो. लहान बॅक्टेरिया मुंगीमध्ये पण तोच असतो आणि मोठा हत्ती आणि देवमाशामध्ये पण तोच असतो. असं नाही काही देवमाशामध्ये मोठा आत्मा आहे हत्तीमध्ये एवढा मोठा नाही तो तेवढाच राहतो. आंशिक आत्म्याची साईज किती आहे? भौतिक जगतात आध्यात्मिक जगतात वेगळा परिचय. भौतिक जगतात आत्म्याची साईज सांगितली आहे केशाग्र शतभागस्य शतधा कल्पितस्यच. आपल्या केशाचा जो टोक आहे टोक म्हणजे कसं आहे जसा केस बघा असा जातो आहे आणि जिथे तो बारीक व्हायला लागतो केस अगदी टोकाला तो केसाचं जे टोक आहे त्याचे 100 भाग करा आणि प्रत्येक भागाचे अजून 100 म्हणजे केसाच्या टोक्याचे 10,000 भाग करा. खरं तो ॲटॉमिक लेवलपेक्षा छोटा साईज होणार तो. हां तो साईज आत्म्याचा आहे. आणि तो बारीकसा आत्मा आपल्या हृदयाच्या एरियात राहतो. कुठे राहतो? हृदयाच्या एरियात. आणि तिकडनं त्या संपूर्ण शरीराला तो एनर्जी देत असतो, जिवंत तो ठेवतोय. बघा इथे काय टोचलं, आत्मा निघून गेल्यावर टोचलं काय, जाळलं तरी तो शरीर काय करत नाही. आणि जिवंत असताना कुठे नुसतं टोचलं की लगेच त्याची जागरूकता आहे, चेतना आहे, कॉन्शियसनेस आहे, ते आत्म्याचं लक्षण आहे. आत्म्याचं साईज आहे 1/10,000 साईज ऑफ द टिप ऑफ हेअर, आपल्या केसाच्या अग्र भागाचा 10,000वा भाग. आणि हरे कृष्ण, 2 मिनिटं तरी आपल्याकडे लाईट आणि पंखा संपायच्या आधी आलेले आहेत. हां, 2 मिनिटं पंख्याचा अनुभव घेऊया. ओके, आता आजचा विषय संपवताना, ठीक आहे, आत्मज्ञान आपण बरीचशी चर्चा केली, बेसिक पॉईंट आपण सांगितले, पण ह्या आत्म्याचा अजून अनुभव कसा घेऊ किंवा मी उद्या पाहू तरी कसं? बघा, त्याला प्रोसेस आहे, पद्धत आहे. एका दिवसात काय सगळंच घडत नसतं. आता हे मी थोडंसं एज्युकेशन साईडचं एक उदाहरण देत आहे किंवा आपल्या साईडचं देऊया. आता मला काहीच ड्रायव्हिंग येत नाही, मला मी शहरात आलो, आज पहिल्यांदा शहरात आलो आहे. आत्तापर्यंत रस्ते पण पाहिले होते, डांबरी रस्ते, 2-व्हीलर पण पाहिली नव्हती, सायकल पण पाहिली नव्हती. हां, रस्त्याचे नियम काय असतात, कीप लेफ्ट, कीप राईट, नो एंट्री, वन वे, मला काहीच माहीत नाही. आणि मी पाहायला पहिल्यांदा आलो, अरे वा, दिनेशजी मस्त कार घेऊन जात आहेत, हां अरे वा, हा मस्त काय हिरो होंडा घेऊन जातो आहे. मी म्हटलं मला कार चालवायला येईल का? आत्ता लगेच येईल? नुसतं कार चालवायला येईल नाही, लगेच येणार नाही, त्याला 10-15 दिवस 21 दिवस तरी जावं लागेल. नुसतं कार चालवायला शिकून चालणार नाही, ट्रॅफिकचे रूल्स पण शिकावे लागतील. एक शिकायला 15-20 दिवस तरी जातील काहीच येत नसताना. त्याचप्रकारे आता थोडंसं एज्युकेशनचं उदाहरण देते, फिजिक्सचं. पंखे आले, हां, सगळ्यांना कळलं पंखा होता म्हणजे आत्मा असाच आहे. पंखा हे शरीर आहे आणि त्याच्या आतली जी वीज आहे ते आत्मा आहे. आत्मा गेला की पंखा डेड, मृत शरीर पडून राहिलं. हां, जो पण आत्मा आहे तो पण शरीर जिवंत आहे, आत्मा गेला की शरीर पडलेलं आहे. हां, आता या पंख्यामध्ये वीज आहे हे तुम्ही मला दाखवू शकता का? तुम्ही पाहिली आहे का वीज, जे करंट इलेक्ट्रॉन्स वाहत आहेत ना फिजिक्सच्या भाषेत, ती वीज वाहते वायरमध्ये आणि त्या पंख्याच्या मोटरमध्ये, तुम्ही पाहिली आहे ती? पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, हां आहे ती. आता खास करून हे मी कॉलेजेसमध्ये उदाहरण देतो. आता समजा मला पहिली पण मी पास नाही आहे, मी पहिली पण पास नाही आहे, आणि मला तुम्ही पटवून द्यायचं आहे की त्या पंख्यामध्ये वीज आहे, तर किती वर्ष लागतील? मला पहिले ABCD शिकवावं लागेल, मग बेसिक काय काय शिकवावं लागेल, मग बेसिक फिजिक्स शिकवावं लागेल, मग एक कमीत कमी 5-10 वर्ष लागतील, कमीत कमी 5 वर्ष लागतील. तेवढ्या लेवलच्या फिजिक्सपर्यंत मला पोचवावं लागेल तुम्हाला. त्या लेवलच्या फिजिक्सपर्यंत पोचल्यावर मग तुम्ही सांगू शकता की बाबा ती वीज आहे, ती मोटर आहे. 5 वर्षात पण ते होणार नाही सगळं, हां, जास्तच जातील. म्हणजे या पंख्यामध्ये वीज फिरती आहे हे समजायला मला 5-7 वर्ष अभ्यास करावा लागेल, पण आता काहीतरी दिसत आहे मला. त्याचप्रकारे आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे ना, त्याची बेसिक माहिती आपण आज घेतली. ॲडव्हान्स गीता कोर्समध्ये थोडीशी अजून घेऊया, पण खरोखर पद्धतशीर शिकायला आपल्याला थोडंसं पद्धतीने लेक्चर्स ऐकावे लागतील, थोडंसं वाचन करावं लागेल. म्हटलं भगवद्गीता हा विश्वासाचा विषयापेक्षा हा अभ्यासाचा विषय आहे. विश्वासाचा विषय नाही, गीतेत भगवंताने विश्वास शब्द जास्त वापरलाच नाही कुठे, हां, सगळीकडे वापरला आहे मला तुम्ही जाणून घ्या, मला जाणून माझं भजन करा, हां, मला कसं समजू शकतो ते ऐक, मला कसं जाणू शकतो. म्हणजे उद्या तुम्ही कोणी कॉलेजला चर्चा केली तर तुम्ही बोलायचं नाही माझा भगवंतावर विश्वास आहे, म्हणजे मी भगवंताला जाणते. हां, विश्वास कोणाचाही कोणावर असू शकतोय. कोणी म्हणाले माझे बाबा हे भगवंत आहेत असा माझा विश्वास आहे, दॅट डझंट मेक एनी मिनिंग. त्याला काय, त्याला काय सबस्टॅन्शियल अर्थ नाही आहे. तुम्ही विश्वास काही ठेवा लो उद्या, हां, त्या कारमध्ये ड्रायव्हर आहे माझ्या विषयी कोणी, तर खरं काय आहे? तर खरं आपल्याला आत्म्याविषयी आपण बेसिक माहिती आज घेतलेली आहे. थोडंसं पुनर्जन्माबद्दल डिटेल घेतलं नाही आहे, थोडं पुनर्जन्माबद्दल आपण मनुष्याबद्दलच ऐकलं, पण मनुष्य सोडून आपण प्राणी पण म्हणू शकतो. हां, आपण जे काही प्राणी आहेत, कुत्रा, मांजर, पशु, पक्षी, कबूतर, चिमणी, मोर, घुबड, उंदीर, गांडूळ, हां, आपण सगळं म्हणू शकतो. कशावर आपला पुढचा जन्म काय ठरेल ह्याकरता थोडं आपल्याला प्रकृतीबद्दल माहिती लागेल. बघा भगवद्गीतेत ना 5 विषय घेतलेले आहेत. आपण गीताकोश म्हणजे श्लोक अध्यायवाही जात नाही आहोत. भगवंताने घेतलेले 5 विषय आपण हाताळतोय. भगवंताने कोणते विषय घेतलेत? ईश्वर, जीव, प्रकृती, काल आणि कर्म. तर त्यातलं आपण एक पहिलं तर आज गीतेचं इंट्रोडक्शन घेतलं आणि दुसरं आपण जीव म्हणजे आत्म्याविषयी थोडं आपण ऐकलं. उद्याच्या दिवशी आपण ईश्वराबद्दल ऐकणार आहोत आणि मे बी वेळ मिळाला तर काळबद्दल, नाहीतर उद्याच्या दिवशी ईश्वरबद्दल. हां, परवाच्या दिवशी प्रकृती, काल आणि सॉरी ईश्वर, जीव, प्रकृती, हां जगात काय चालू आहे, काळ आणि कर्म. मे बी परवाच्या दिवशी फक्त प्रकृती आणि काळच होईल आणि चौथ्या दिवशी कर्म. हां, तो उद्याच्या विषयी भगवंत आहेत का, भगवंत कोण आहेत, भगवंतांना कसं ओळखावं, भगवंताविषयी बरीच माहिती उद्या ऐकणार आहोत. मग एक भगवंत का अनेक भगवंत, भगवंतांना रूप आहे का नाही, हे सगळे प्रश्न उद्या हाताळे. गीतेनुसार काय म्हणणं आहे भगवंतांचं? तिसऱ्या दिवशी प्रकृती आणि काळ. आणि प्रकृती आणि काळमध्ये थोडंसं पुनर्जन्माविषयी, कारण का प्रकृतीमध्ये आपला जन्म परत परत होतो. आपण आत्ता काय केलं आहे, आत्म्याच्या संबंधाने पुनर्जन्माबद्दल बोललो की आपल्याला गेल्या जन्मात होतो. आपण मनुष्य बनलो तर आपण इतर प्राणी पण बनू शकतो. कशाहून कोणते प्राणी आपण मुंगी बनणार का, मांजर बनणार का, झाड बनणार, हे कसं ठरतं आहे, कसं आपला प्रवास होतो, हे प्रकृती जे ऐकू तिसऱ्या दिवशी तेव्हा होईल. आणि कर्मामध्ये चौथ्या दिवशी काय असणार आहे, पहिल्या फर्स्ट हाफमध्ये कर्म असेल आणि सेकंड हाफमध्ये शॉर्टमध्ये आपल्या 40 तास संपायचं आहे ना, तर सेकंड हाफमध्ये आपण जे 3.5 दिवस जे ऐकलं, काहीतरी थोडंफार तर ऐकलं, फुल डिटेल जरी नाही ऐकलं, 3.5 तास थोडंफार जे ऐकलं ते आपल्या जीवनामध्ये कसं आपण त्याचा लागू करू शकतो, हाऊ टू फॉलो दॅट टीचिंग ऑफ भगवद्गीता इन अवर लाईफ. गीतेचे जे उपदेश आपण 3.5 दिवसात ऐकले ते आपण जीवनामध्ये नोकरी धंदा न बदलता, हां अभ्यास सोडायचा नाही आहे, हां अभ्यास वगैरे न सोडता आपण कसं काय गीतेचे उपदेश आपल्या जीवनामध्ये फॉलो करू शकतो ते शेवटचे हाफ दिवशी असणार आहे. अर्थात ॲडव्हान्स गीता कोर्समध्ये हे सगळे विषय डिटेलमध्ये असणारच आहेत, पण अजूनही काही विषय आपण घेणार आहोत तर त्याचं आपण चौथ्या दिवशी अनाऊन्समेंट करू. तर आज बरोबर 2-3 मिनटं एक्स्ट्रा झाली आहेत, इथे आपण थांबूया. कोणा काय प्रश्न असेल तर मी प्रसादच्या वीवर येतच आहे. उद्यापासून मी इथे 6:45 असेन, 15 मिनटं अगोदर. कोणाला प्रश्न असतील तर उद्या 6:45 पण येऊ शकताय. आपण 6:45 बरोबर प्रश्नोत्तरने चालू करू आणि 7 बरोबर भगवंताविषयीचा ईश्वर आज जीव झालं ईश्वर, आणि वेळ झाला तर मग थोडंसं प्रकृती किंवा काळ घेऊया. हां, पण ईश्वर विषयी मतलब क्लिअरली उद्याची चर्चा होणार आहे. हरे कृष्ण.